आज अश्विन शुद्ध चतुर्थी या निमित्ताने मंडळाने आज एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये मी मृदुला पाटील, परमपूजनीय स्वामीजी मातोश्री मधुराताई आणि आपण सर्व भक्तांचं मंडळातर्फे हृदयपूर्वक स्वागत करते. ओंकार रूपी स्वरतू अनंता सद्भक्त शिवरामपंत कुलकर्णी यांनी सद्गुरू स्वामी मकरंदनाथ यांच्यावर रचलेल्या काव्याने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. या सुमधूर काव्याचं गायन करणार आहे सद्भक्त हर्षवर्धन जोशी.
ओंकार रूपी स्वरतु अनंता चैतन्य तुची परमात्मसत्ता तू राहशी सारणी सर्वज्ञाता हे आत्मरूपी मकरंदनाथा हे आत्मरूपी मकरंदनाथा तू दैवी संपत्ती तिच मूर्तिमंत आसक्तिहीनानी विशुद्ध चित्त वैराग्य भक्ती निशिनम्र तुची निरूपणी दक्ष निस्पष्टवाची जाणो निझाला मकरंद ज्ञानी श्री सद्गुरु माधवनाथ यांनी प्रदान केली निजनाथ पंथी गादी स्वयेही जनहित करती विना अहंता तिज भूषवुनी होता तुम्हीची परमार्थ दानी कष्टाउनी घेता निश्रांत होता हे सद्गुरु श्री मकरंदनाथा जिह्वाघ्रितिष्ठे तुमचा वच श्री जोडोनिया दोन्ही करा समग्री वर्षामृतीती वचने प्रयुक्त त्वत्सद्गुरु हे मकरंदनाथ प्रबोधी अंतर्मुख वृत्ती होते देहात्मभावी पण दृष्टी येते सोहंपणाचा उपदेश त्वत्तो सद्बुद्धीला स्पर्श करोनी जातो वृत्तीच भावात्मक रूप घेते त्वद्रूपी चैतन्य दिसोनी येते रोमांचहिते उठती की गात्री बाटो निया कंठ नीर नेत्री नामादि ध्यानात्मक साधनाया घेता तुम्ही त्या करबूनिराया ऋणी बहुमी मकरंदनाथा ऋणी बहुमी मकरंदनाथा हे सद्गुरु मातृपिता समस्ता ऋणी बहुमी मकरंदनाथा हे सद्गुरु मातृपिता समस्ता हे सद्गुरु मातृपिता समस्ता
नवरात्रीचे पवित्र दिवस सुरू आहेत. वरुण राजाच्या कृपेने सारी सृष्टी तृप्त झाली आहे. आदिमातेच्या शक्तीचं संक्रमण जणू सृष्टीच्या रोमारोमात होत आहे. या पर्वकाळातला प्रत्येक दिवसच मंगलमय आहे. परंतु आपल्या या साधकिश्वासाठी आजच्या म्हणजे अश्विन शुद्ध चतुर्थीच्या दिवसाचं महत्व अनन्यसाधारण आहे. भगवान आदिनाथांपासून सुरू झालेल्या नाथ संप्रदायातल्या गुरुतत्वाच्या संक्रमणाचा आजचा हा दिवस. भगीरथाने पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा स्वर्गलोकातून भूलोकी आणली आणि अखिल भारत विश्वाला गंगा मातेनं पुनित केलं. त्याचप्रमाणे नाथ संप्रदायातल्या शांभवी विद्येचा त्या पवित्र ज्ञानगंगेचा ओघ थेट आपल्यासारख्या मुमुक्षू साधकांपर्यंत ज्यांनी पोहोचवला त्या सद्गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. सोहम साधनेने निर्गुण परब्रह्माची प्राप्ती आणि प्रेमभावाच्या योगाने सावळ्या सगुण परब्रह्माची भक्ती यांचा सुंदर समन्वय घालणारी ही शांभवी विद्या. या विद्येची वैभवशाली परंपरा वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रव श्री गहिनीनाथा. तेने कळी कळीत भूता आला देखोनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसरा झाला जो आणते. या ओव्यांमधून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, गुरु गहिनीनाथांनी पाहिलं की कलीने सर्व भूतांचा ग्रास केलेला आहे, त्यामुळे त्यांनी आपले शिष्योत्तम श्री निवृत्तीनाथ यांना आज्ञा केली की आदिगुरु शंकरांपासून शिष्य परंपरेने जे हे बोधाचं ऐश्वर प्राप्त झालं आहे ते घेऊन तू या जीवांना सर्व प्रकारच्या संसार दुःखांपासून मुक्त कर. असं सांगून त्यांनी ती शक्ती निवृत्तीनाथांमध्ये संक्रमित केली. हजारो वर्षांपूर्वी गुरु शिष्यांमध्ये घडलेल्या या पवित्र अशा संक्रमणाचा वारसा आजही या 21व्या शतकामध्ये तसाच अखंडितपणे सुरू आहे हे आपल्या साऱ्या साधकांचं भाग्य आहे. मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 1992 अश्विन शुद्ध चतुर्थी या दिवशी नाथ संप्रदायाचा तोच वारसा संप्रदायाचे आधार्य परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांनी आपले शिष्योत्तम श्री मकरंद वझे आणि डॉ माधवराव नगरकर यांच्याकडे सुपूर्त केला. आज या घटनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. ज्याप्रमाणे आपण मंडळाचा वर्धापन दिन साजरा करतो त्याचप्रमाणे आज आपण नाथसंप्रदायाच्या परंपरेतल्या सांप्रदायिक कार्याचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. त्या दृष्टीने पाहिलं तर स्वामी मकरंदनाथांच्या लीलाचरित्रातल्या सांप्रदायिक कार्याचा आज रौप्य महोत्सव म्हणावा लागेल. आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात या दिवसाला एक आगळंवेगळं महत्व आहे. एक क्षणभर आपण कल्पना करू की जर हा दिवस उगवलाच नसता तर, आणि जर संप्रदाय खंडित झाला असता तर, आपला उद्धार करण्यासाठी आपल्याला साधनेच्या मार्गावरून बोध धरून नेण्यासाठी, आपल्या सुखदुःखांमध्ये आपल्याला आधार देण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी देवदारी सद्गुरु माऊली आपल्याला कुठून बरं मिळाली असती. आज स्वामीजींच्या शिवाय असलेल्या जीवनाची आपण कोणीतरी कल्पना करू शकतो का? मातेच्या दुधावर ज्याचं जीवन सर्वस्वी अवलंबून असतं त्या बालकाला आपल्या मातेचं प्रत्यक्ष अस्तित्वच महत्वाचं. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या असंख्य साधकांसाठी कृपा प्रेमाचा प्रत्यक्ष वर्षाव करणाऱ्या देहधारी सद्गुरूंचं महत्व आहे, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनप्रवाहाला योग्य दिशा मिळाली, स्थैर्य लाभलं, आत्मदर्शनासारखं उत्तुंग ध्येय गवसलं. त्या सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजचा कार्यक्रम आपण सुरू करूया. श्रावण शुद्ध प्रतिपदा 1973 या दिवशी पावस येथल्या अनंत निवासमध्ये गुरुतत्वाचं असंच एक संक्रमण घडलं होतं. त्या प्रसंगी गुरु शिष्यांची जोडी होती स्वामी स्वरूपानंद आणि श्री बाळासाहेब वाकडे. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी बाळासाहेबांकडे नाथसंप्रदाय सुपूर्त करून त्यांना स्वामी माधवनाथ हे सांप्रदायिक नामाभिमान दिलं. आजच्या दिवशी आपल्याला श्रावण शुद्ध प्रतिपदा या दिवसाचं देखील सहज स्मरण होतं, कारण एकच एक गुरुतत्व वेगवेगळ्या देहांचा आश्रय घेऊन अनादि कालापासून संक्रमण करत आहे. यंदाचं वर्ष आपण पूजनीय स्वामी माधवनाथ यांची जन्मशताब्दी म्हणून साजरी करत आहोत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण श्रावण शुद्ध प्रतिपदा या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. सद्गुरु हे अनेक शिष्यांना अनुग्रह देत असतात, परंतु त्यांना खरा शोध असतो तो अशा शिष्याचा की जो त्यांचा सांप्रदायिक वारसा पुढे चालवू शकेल. आपलं कार्य करता करता त्यांचा हा शोध अव्याहतपणे चालू असतो. स्वामी स्वरूपानंद यांची शरीर प्रकृती नाजूक होती, तरीही 1965 पासून त्यांचं सांप्रदायिक कार्य विसरायला लागलं आणि त्यांनाही शोध होता एका समर्थ उत्तराधिकारी शिष्याचा. त्यांचा तो शोध पूर्णत्वाला गेला 1968 मध्ये, जेव्हा श्री बाळासाहेब वाकडे त्यांच्या भेटीला पावसमध्ये प्रथम आले. या पहिल्या भेटीनंतर स्वामीजींनी उद्गार काढले, आता बाळासाहेब आले, मी रिकामा झालो, आता यापुढचं सारं काही बाळासाहेब सांभाळतील. खरोखरच सद्गुरूंना आपल्या अशा शिष्याची ओळख पहिल्या भेटीतच पटत असणार, तरी देखील आपल्या त्या शिष्याला ते पारखून पाहतात, त्याच्या अंगभूत गुणांना अधिक उत्तम पैलू पाडत राहतात. स्वामी स्वरूपानंद देखील असेच एक रत्नपारखी सद्गुरू होते. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वात दडलेले नाथसंप्रदायाचे भावी अभर्य त्यांना कसे बरे गवसले, कोणत्या निकषांचा आधार घेऊन त्यांनी बाळासाहेबांना निवडलं, त्या दोघांमधलं गुरु शिष्याचं अंतरंग नातं कसं विकसित होत गेलं आणि त्याची परिणती अखेर श्रावण शुद्ध प्रतिपदा या दिवसामध्ये कशी झाली, त्याचा एक आलेख आपल्या चिंतनाद्वारे मांडणार आहे सद्भक्त सौ वृंदाते साखळवांडे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधव, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 44 वर्षांपूर्वी 22 जुलै 1973 हा असाच एक मंगलमय दिवस उजाडला होता. त्या दिवशी तिथी होती श्रावण शुद्ध प्रतिपदा. आपले परमगुरु स्वामी स्वरूपानंद यांनी स्वामी माधवनाथांच्या समर्थ हातात या नाथसंप्रदायाची धुरा सोपवली तो हा दिवस होता. 1968 साली स्वामी माधवनाथ, त्यावेळचे पूजनीय बाळासाहेब वाकडे हे स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी श्री पावस या क्षेत्री प्रथमच गेले आणि 1973 साली म्हणजे अवघ्या 6 वर्षात स्वामी माधवनाथ झाले, नाथसंप्रदायाचे उत्तराधिकारी झाले. कसे घडले हे सारे? कोकणातल्या पावसाच्या छोट्याशा खेड्यात पडवीवजा एका खोलीमध्ये स्वामी स्वरूपानंद आपल्या बोधामध्ये आत्मशांतीमध्ये डूब देऊन बसलेले होते. 40-45 वर्षे ते त्या स्थितीत होते. मात्र आत्मतृप्त असलेला हा महात्मा कुणाचा तरी शोध निश्चित घेत होता. कुणाची तरी वाट ते निश्चितच पाहत होते. स्वतःच्या अत्यंत विकल अशा अवस्थेत स्वामी स्वरूपानंदाने तो बोध, ती सांप्रदायिक शक्ती मोठ्या कष्टाने धरून ठेवली होती. 1932 साली तू स्वरूपानंदाचा अधिकारी आहेस असे सांगून त्यांचे सद्गुरू स्वामी गणेशनाथ यांनी स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र हातात हा नाथ संप्रदाय पूर्ण विश्वासाने सोपवला होता. 41 सालापासून स्वरूपानंदांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून हा नाथ संप्रदाय त्यांनी सांभाळला. अनेक मुमुक्षू जीवांवर अनुग्रहाची कृपा केली. सोहम बोध दिला. ध्यानाचा, आंतरिक शांतीचा मार्ग दाखवला. स्वामी अमलानंद आणि स्वामी सत्यदेवानंद या दोघा सत्पुरुषांना अनुग्रहाचे अधिकार दिले. शरीराच्या त्या अवस्थेत स्वामी स्वरूपानंदांचे कार्य चालूच होते. दिवसेंदिवस शरीर थकत चालले होते. त्याही कुठेतरी एक तळमळ होतीच. पूर्वसुरींनी अत्यंत विश्वासाने दिलेले हे आत्मधन त्यांना एका शुद्धचरित अशा व्यक्तीच्या हाती पूर्णपणे सोपवायचे होते. नाथ संप्रदायाचा पुढला उत्तराधिकारी नेमून पूर्वसुरींच्या ऋणातून मुक्त व्हायचे होते. आदिनाथांपासून अखंडितपणे चालू असलेला हा संप्रदाय पुढे न्यायचा होता. ती वेळ आता आली आहे याची जाणीव त्यांना सतत होत होती. स्वरूपानंदांची इच्छा परमेश्वरच पूर्ण करणार होता. पूर्वसुरीत सर्व कार्य करीत असतात हेच खरे. पूजनीय बाळासाहेब वाकडे तरुणपणापासून ईश्वरप्राप्तीचे ध्येय उराशी बाळगून जीवन व्यतीत करीत होते. साधना करत होते. ज्ञानेश्वरीवर निरूपणे करत होते. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनाच आपले सद्गुरू मानले होते. तरी देखील दोघा सत्पुरुषांकडे त्यांनी कृपेची याचना देखील केली होती आणि त्या सत्पुरुषांकडून तुमच्यावर तर थेट ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे असे आश्वासन देखील त्यांना लाभले होते. ही कृपा माझ्यावर कधी होईल ही तळमळ त्यांच्या मनात होतीच. स्वामी सत्यदेवानंदांच्या वारंवार आग्रहावरून त्यांनी पावसला जाण्याचे ठरवले. 1968 सालचा ऑक्टोबर महिना होता तो. बाळासाहेबांच्या मनात केवळ सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे एवढीच मनीषा होती. पण ही भेट साधी नव्हती. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एका शिष्योत्तमाची वाट पाहणारे सद्गुरू आणि महात्म्याच्या शोधात असलेला सत्शिष्य यांची ती भेट होती. त्यांच्या त्या प्रथम भेटीबद्दल स्वामी माधवनाथ अनेकदा सांगत असत. स्वामीजी सांगत असत, दासबोध ज्ञानेश्वरी हे ग्रंथ वाचून मी ज्ञानेश्वर महाराजांनाच समर्थानाच माझे सद्गुरू मानले होते. पण देहधारी सद्गुरू भेटावेत अशी ओढ मात्र माझ्या अंतर्मनात कुठेतरी होतीच. पावसला जाताना मला माहिती नव्हतं की माझ्या जीवनाचे सार्थक होणार आहे. पावसला गौतमी नदीच्या पुलावर मी पाऊल ठेवलं मात्र मला एक आगळीवेगळी शांती जाणवू लागली आणि मनोमन असं वाटू लागलं की ज्यांच्या दर्शनाला मी जातो आहे तो निश्चितच एक महापुरुष असला पाहिजे. तिथे गेल्यावर मोठ्या अधीरतेने मी त्यांच्या दारात हात जोडून उभा राहिलो. खोलीत काहीसा अंधुक प्रकाश होता. आत पलंगावर बसलेली, हात जोडलेली ती गोरीपान कृष पण अत्यंत तेजस्वी मूर्ती पाहिली मात्र मी त्यांना पाहतच राहिलो. गीतेने सांगितलेला ज्ञानी, भक्त, योगी तो हाच हे कळायला मला एक क्षण देखील लागला नाही. त्यांच्या दर्शनाने माझे मन शांत होऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजींनी बाळासाहेबांना एकट्यानंच खोलीत बोलावून घेतले. त्यांनी कशासाठी बोलावून घेतले आणि या भेटीत आपले जीवन बदलणार आहे याची कल्पना बाळासाहेबांना नव्हती. स्वामीजींनी बाळासाहेबांना अनुग्रह दिला. अनुग्रह झाल्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले, बाळासाहेब परंपरेने जेवढे काही माझ्याकडे आले आहे तेवढे आज मी तुम्हास देत आहे आणि आपल्या पहिल्या भेटीत ज्या ओव्या तुम्ही वाचल्या त्या ओव्यांमध्ये गुजतरी तुझ्या ठाई लपवू नये असा स्पष्ट संकेत ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात झालेलाच आहे. बाळासाहेबांना अनुग्रह झाला. सद्गुरू कृपा झाली. नाथ संप्रदायाच्या इतिहासात एका महत्वाच्या घटनेची नोंद झाली. बाळासाहेबांनी सद्गुरू म्हणून स्वामी स्वरूपानंदांचा स्वीकार केला. तसाच स्वामीजींनी सत्शिष्य म्हणून बाळासाहेबांचा स्वीकार केला होता. गुरु शिष्य या नात्याच्या अंतरंगतेत पोहोचण्यासाठी सामान्य शिष्याला जी अनेक वर्षे लागतात ती अंतरंगता बाळासाहेबांना तसेच स्वामीजींना पहिल्या भेटीतच प्राप्त झाली. बाळासाहेबांचा सद्गुरूंच्या दिशेने होणारा प्रवास जसा पूर्ण झाला तसा स्वामीजींचा शिष्योत्तमाचा शोध देखील पूर्ण झाला होता. आणि म्हणूनच बाळासाहेबांनी स्वामीजींसमोर केलेल्या प्रवचनावर प्रसन्न होऊन स्वामीजी उद्गारले होते, मला वाटते बाळासाहेब भेटले माझे काम झाले. पहिल्याच भेटीतले स्वामीजींचे हे उद्गार कोणता तरी शुभ संकेत निश्चितच निर्देशित करीत होते. अनुग्रह घेऊन बाळासाहेब पुण्याला आले. त्यांचे रोजचे जीवन सुरू झाले, मात्र त्यांच्या अंतर्मनात आमूलाग्र बदल होऊन गेला होता. सद्गुरूंचा परिसर स्पर्श त्यांच्या जीवनाला झाला होता. आता ते केवळ ज्ञानेश्वरीचे प्रवचनकार नव्हते, तर स्वरूपानंदांचे शिष्य बाळासाहेब वाकडे होते. सद्गुरुमय झालेले त्यांचे मन त्यांच्या प्रवचनात देखील उतरू लागले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सद्गुरूंचे गुणवर्णन होऊ लागले. दासबोधातल्या ज्ञानेश्वरीतल्या महात्म्याचे, स्थितप्रज्ञाचे, जीवनमुक्ताचे वर्णन करीत असताना हे आपल्या सद्गुरूंचे, स्वरूपानंदांचे वर्णन आहे याची प्रत्यक्ष प्रचिती ते घेऊ लागले. सद्गुरूंच्या प्रती होणारी ती एक कीर्तन भक्तीच होती, आणि त्या भक्तीत ते स्वतः रंगून गेले आणि श्रोत्यांना देखील सद्गुरू महिमा सांगू लागले. आणि याचाच परिणाम म्हणून अनेक श्रोते पावसले जाऊ लागले. स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाचा, अनुग्रहाचा लाभ श्रोत्यांना होऊ लागला. बाळासाहेबांनी स्वामीजींकडे पाठवलेले श्रोते हे सुसंस्कारित असे साधक होते. त्यांना एक प्रकारची शिस्त होती. स्वामीजींची तब्येत अत्यंत नाजूक झालेली आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर कसे उभे राहा, कसे बसा, कसे हळूवार बोला, सर्व हालचाली कशा शांतपणे करा, सर्वांगाने कसा त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्या, हे सर्व सांगून बाळासाहेब त्यांना पावसला पाठवत असत. स्वामी स्वरूपानंदांच्या हे सर्व लक्षात येत असे. बाळासाहेबांनी पाठवलेल्या साधकांचे वेगळेपण त्यांना जाणवत असे. त्यांच्याकडून कर्णोपकरणी बाळासाहेबांचे जीवन देखील त्यांना कळत असे. स्वामीजी हे अत्यंत विचक्षण असे संत होते, त्याही बाळासाहेबांवर त्यांचे विशेष असे लक्ष होतेच. एका बाजूने ते बाळासाहेबांना पारखत देखील होते. योगिनीताई या साधिकेला साधनेसाठी म्हणून बाळासाहेब आणि मातोश्री सरलाताई यांनी अनेक वर्षे आपल्या घरी ठेवून घेतले होते. योगिनीताईला स्वरूपानंदांच्या अनुग्रहाचा लाभ झाला होता. स्वामीजी तिला सांगत असत, तू बाळासाहेबांच्या घरी राहतेस, हे तुझे भाग्य आहे. ते कसे वागतात, कसे बोलतात ते पहा, ते संतच आहेत. बाळासाहेबांना स्वामीजींचा रोजचा सहवास नव्हता, पण स्वामीजींच्या हृदयामध्ये बाळासाहेबांचा प्रवेश हळूहळू होत होता. प्रपंच आणि व्यवसाय यामधून जेव्हा जसा वेळ मिळेल तेव्हा स्वामीजींच्या दर्शनाला, पावसला जाण्याची ओढ बाळासाहेबांना अनावर होऊ लागली. स्वरूपानंद देखील मोठ्या आतुरतेने बाळासाहेबांची वाट पाहत असत. बाळासाहेब यायच्या आधी 8-10 दिवस ते आपले बोलणे कमी करीत असत. ती शक्ती बाळासाहेबांकडे बोलण्यासाठी साठवून ठेवत असत. बाळासाहेबांचा सखोल शास्त्राभ्यास, त्यांचे नेमके परमार्थ ग्रहण, तपश्चर्या म्हणावी अशी त्यांची साधना, त्यांच्या स्वभावात असलेली परिपक्वता, त्याचबरोबर त्यांची अर्जवी वृत्ती आणि नम्रता, इतरांच्या आत्मदर्शनासाठी त्यांच्या मनात असलेली तळमळ, त्यांची स्वांतसुखाय या उद्देशाने होणारी प्रवचने, त्या योगाने होणारा लोकसंग्रह आणि तितकीच निस्पृहता, या सर्व गुणांवर कळत असलेली बाळासाहेबांची सद्गुरुनिष्ठा, हे सर्व स्वामीजी जाणत होते. पावसला गेल्यावर ते स्वामीजींना सोडून कधीही कुठेही गेले नाहीत, म्हणून स्वरूपानंद सांगत असत, एकटे बाळासाहेबच असे निघाले की जे आले ते इतरत्र कुठेही न जाता फक्त इथेच राहिले. बाळासाहेब आणि मातोश्री सरलाताईंचा परमार्थरूप झालेला प्रपंच पाहून स्वामीजी अत्यंत प्रसन्न झाले होते. त्या उभयतांचा वसिष्ठ अरुंधतीचा जोडा आहे अशा शब्दात त्यांनी गौरव केला होता. नाथ संप्रदायाची धुरा सोपवण्यासाठी जसा उत्तराधिकारी स्वामीजी शोधत होते, तो त्यांना बाळासाहेबांच्या मध्ये गवसू लागला होता. स्वामी स्वरूपानंदांचा आणि बाळासाहेबांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहवास केवळ 6 वर्षांचा, आणि त्यातल्या प्रत्यक्ष भेटी तर अवघ्याच होत्या, पण प्रत्येक भेटीत स्वामीजींच्या कृपेचा विशेष लाभ बाळासाहेबांना निश्चित होत असे. बाळासाहेब देखील त्यांना येणाऱ्या शंका स्वामीजींना विचारून निशंक होत असत. स्वामीजी बाळासाहेबांना आपल्या समवेत ध्यानाला बसवत असत. ध्यानातल्या प्रगाढ शांतीचा अनुभव आपल्या कृपेने मला येत आहे, या बाळासाहेबांच्या विनम्र निवेदनाने स्वामीजी प्रसन्न झाले होते. अशाच एका भेटीत संप्रदायासह मंत्र देण्याची, अनुग्रह देण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी बाळासाहेबांवर सोपवली होती. आपला शिष्य सर्वांगाने तयार होत आहे याची जाणीव स्वरूपानंदांना झाली होती. एका भेटीत ते बाळासाहेबांना म्हणाले, माझ्या अशक्त प्रकृतीमुळे मी जे करू शकलो नाही ते सर्व तुम्ही करा, तुम्ही संतच आहात, तुम्ही शांत झालेले आहात, इतरांना शांत करा, तुम्ही हे कराल असा मला विश्वास आहे. बाळासाहेबांची शरणागती, समर्पण देखील प्रत्येक भेटीत व्यापक होत होते. 1968-73 या अवघ्या 5 वर्षात बाळासाहेब वाकडे यांचा आंतरिक प्रवास स्वामी माधवनाथ या दिशेने चालला होता. स्वामी स्वरूपानंदांचीच कशी इच्छा होती त्यानुसार ते त्यांना घडवत होते, आणि याचीच परिणती म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदा हा दिवस. स्वामीजींनी निरोप पाठवून बाळासाहेबांना पावसला बोलावून घेतले. स्वामीजींची तब्येत खूपच क्षीण झाली होती. 22 जुलै 1973 श्रावण शुद्ध प्रतिपदेचा दिवस उजाडला. नित्याप्रमाणे बाळासाहेबांची सकाळची ध्यानाची बैठक झाली. अत्यंत समाधानाने त्यांनी डोळे उघडले तर समोर स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह श्री बामो परांजपे गुरुजी बसले होते. गुरुजी म्हणाले, सकाळी 9 वाजता स्वामीजींनी आपल्याला दर्शनासाठी बोलावले आहे, तो निरोप द्यायला मी आलो आहे. पुढे गुरुजी म्हणाले, पण बाळासाहेब ही भेट नेहमीसारखी नाही. स्वामीजीने मला निरोप दिला आहे. गेली 25 वर्षे यथामती यथाशक्ती नाथसंप्रदायाची जबाबदारी मी सांभाळली. आता यापुढे ही सर्व जबाबदारी मी श्री बाळासाहेब यांच्यावर सोपवत आहे. बाळासाहेब एकदम स्तब्ध झाले आणि म्हणाले, माझ्यावर ते कसे शक्य आहे? मी एक साधा संसारी मनुष्य आहे. माझ्या मागे दुकानाचा व्याप आहे. अनुग्रहाचा अधिकार दिला तो पुरे आहे. नाथसंप्रदायाची धुरास वाहण्यासाठी मी योग्य नाही. बाळासाहेबांचे बोलणे थांबवत गुरुजी शांत स्वरात म्हणाले, बाळासाहेब, त्या पहिल्या निरोपाबरोबर दुसराही एक निरोप स्वामीजीने दिलेला आहे. तो म्हणजे, बाळासाहेब भेटीला आले की मी 3-4 वाक्ये उच्चारीन, त्यावर बाळासाहेबांनी आपले मत व्यक्त करायचे नाही. मी जे लिहून ठेवले आहे त्याचा स्वीकार करायचा. बरोबर 9 वाजता बाळासाहेबांनी स्वामीजींच्या खोलीत प्रवेश केला. साष्टांग दंडवत घालून पलंगाजवळ जाऊन उभे राहिले. स्वामीजींची प्रकृती इतकी क्षीण झाली होती की अंगावरच्या चादरीखाली कोणी आहे की नाही अशी शंका यावी. हळुवार आवाजात स्वामीजी बोलू लागले, आजवर नाथसंप्रदायाची धुरा मी सांभाळली, आता ती तुम्ही सांभाळा. उपासना करा, आनंदात रहा. यथामती यथाशक्ती गुरुपरंपरा पुढे चालवा. तुम्हाला माझे पूर्ण आशीर्वाद आहेत. अंगावरील पांघरुणा खालून स्वामीजींनी हात बाहेर काढला. त्यांच्या हातात एक लिफाफा होता. बाळासाहेबांच्या हाती स्वामीजींनी तो दिला आणि माधवनाथ असे नाव उच्चारले. बाळासाहेब भारावून गेले. त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी गादीवर डोके टेकवून नमस्कार केला आणि स्वामीजींकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यामध्ये काही वेगळी चमक होती. नाथसंप्रदायाची शांभवी विद्या स्वामीजींच्या नेत्रातून शक्ती संक्रमण करीत होती, आशीर्वाद देत होती. श्रावण शुद्ध प्रतिपदा आणि अश्विन शुद्ध चतुर्थी असे हे पवित्र दिवस आपल्याला पूर्वसुरींनी केलेल्या उपकारांचे स्मरण करून देतात. सद्गुरु शिष्याचा हात कधीही सोडत नाहीत या वचनाची प्रचिती देतात. त्यांच्या कृपेने मोठ्या निष्ठेने या मार्गावरून आपली वाटचाल हो ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
एकैक हे किती सांगू तुझं लागे बाणवनी अंगी सेवकत्व. विश्व हे मद्रूप मानोनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. स्वामी स्वरूपानंदांचा हा आशीर्वाद आज्ञेप्रमाणे मानून स्वामी माधवनाथांनी कार्य सुरू केलं आणि बघता बघता त्या कार्याचा वेलू गगनावर गेला. आपल्या एका काव्यात स्वामी माधवनाथ सद्गुरूंना सांगतात, अहोजी दातारा तुमचे कृपेचा सेवनी चारा करीन तुमचे कार्याचा पसारा जगत उद्धारा कारणी. ज्ञानेश्वरी माध्यम उत्तम वर्णावया तुमचे गुणनाम निष्कामाचा धरुणी काम विश्व भीतरी गरजेन. शरीर प्रकृतीच्या मर्यादेमुळे स्वामी स्वरूपानंदांची कार्यविषयक स्वप्न अपूर्ण राहिली होती. ती आता स्वामी माधवनाथांच्या माध्यमातून ते जणू पूर्ण करून घेत होते. स्वामींचं जीवन सर्व बाजूंनी समृद्ध झालं. 1988 वयाला 70 पूर्ण झाली तेव्हा स्वामी माधवनाथांनी लिहिलेल्या इच्छापत्राचा शेवट करताना ते म्हणतात, पूर्ण तृप्त कृतार्थ जीवन श्री भगवत चरणी अर्पण. सद्गुरु कृपेने अशा परिपूर्ण झालेल्या अशा जीवनात अजून एकच गोष्ट अपूर्ण राहिली होती. ती म्हणजे सद्गुरूंनी मोठ्या विश्वासाने सोपवलेल्या नाथसंप्रदायाची व्यवस्था पुढे चालू राहील, तो अखंडित राहील याची व्यवस्था करायची राहिली होती. परंतु पूर्वसुरींना संप्रदायाची काळजी असते असं म्हणतात तसंच घडलं. 1992 अश्विन शुद्ध चतुर्थी उजाडली आणि स्वामी माधवनाथांचं हे कार्य देखील पूर्णत्वाला गेलं. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध चतुर्थी हा प्रवास कसा घडला याचं वर्णन आता आपल्याला सद्भक्त सुषमा धुमाळ सांगणार आहे. त्याचबरोबर 92 ते 96 या कालखंडाचा आढावा देखील ती थोडक्यात घेणार आहे.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्रावण शुद्ध प्रतिपदा साल 1973 नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून स्वामी माधवनाथांकडे स्वामी स्वरूपानंदांनी संप्रदायाची सूत्र सुपूर्त केली आणि 1974 साली स्वामी स्वरूपानंद निश्चिंतपणे त्यांच्या सद्गुरूंच्या चरणी विसावले. त्यानंतर एक वर्ष थांबून 1975 गुरुपौर्णिमेनंतर स्वामी माधवनाथांनी सांप्रदायिक कार्याला सुरुवात केली. त्याआधी कार्याविषयीचं त्यांचं चिंतन चालूच होतं. एक दूरगामी कार्यदृष्टी, कार्याची पुढील दिशा त्यांची अभ्यासून निश्चित झालेलीच होती. ज्ञानेश्वरी या सद्ग्रंथावरील नियमित प्रवचनांच्या माध्यमातून प्रबोधनाचं कार्य ते 1958 पासून अव्याहतपणे करतच होते. स्वांत सुखाय तत्वावर अत्यंत निरपेक्ष आणि निस्पृहपणे संत वाङ्मयाचा प्रसार एखाद्या व्रतासारखा ते निष्ठेनं चालवत होते. पण आता यानंतर नाथ संप्रदायाचे अध्वर्यू या नात्यानं मुमुक्षूंना अनुग्रह देऊन सोहम साधनेचं मार्गदर्शन करणं आणि साधनेत त्यांना स्थिर करणं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे येणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांच्या अनुग्रहितांना मार्गदर्शन करणं असं या नवीन जबाबदारीचं स्वरूप होतं. स्वामीजींनी हे प्राप्त कर्तव्य कर्म अत्यंत सजवून ईश्वरार्पण बुद्धीनं पार पाडलं. शुद्ध परमार्थाचा पाया असलेल्या नाथ संप्रदायाची सारी वैशिष्ट्यं तर त्यांनी जपलीच, त्याचबरोबर अन्य संप्रदायातीलही सगळ्या आदरणीय गोष्टींचा अंतर्भाव त्यांनी या कार्यात केला. सद्गुरूंची सेवा म्हणून, सद्गुरूंच्या प्रेमाखातर, सद्गुरूंना अभिप्रेत असं कार्य माधवनाथांकडून झालं. पुण्यात राहून जे कार्य स्वामी स्वरूपानंदांना करायचं होतं ते स्वामी माधवनाथांनी केलं. स्वरूपानंदांकडे गेल्यावर ज्ञानेश्वरी निरूपण हे सद्गुरू संकीर्तनाचं एक माध्यम म्हणून त्यांनी वापरायला सुरुवात केली आणि स्वामी स्वरूपानंदांचं जे जीवन होतं, स्वामी स्वरूपानंदांचा जो बोध होता, तोच बोध आपल्या जीवनात अगदी कसोशीनं उतरवण्याचा माधवनाथांचा स्वतःचाही प्रयत्न होता. संप्रदायाची साधना स्वामीजींनी स्वतः प्राणापलीकडे जपली. त्या साधनेचा अथक प्रचार आणि प्रसार केला. त्यासाठी हजारो सत्संग आणि प्रवचनं त्यांनी केली. एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की ज्ञानेश्वरीचे निरूपणकार, पण त्यांनी आपलं सगळं जीवन त्यानंतर सोहम साधनेच्या प्रसारासाठी वाहिलं. माधवनाथांच्या निस्संदिग्ध, तर्कसंगत आणि तेजस्वी मार्गदर्शनामुळे 76-77 सालानंतर भागेश्वर निवासात आणि ब्युटी क्लॉथ स्टोअर्समध्ये युवकांचा एक प्रवाह सुरू झाला. सद्भक्त माधवराव नगरकर, प्रमोद कुलकर्णी, मकरंद वझे, राजीव भवाळकर, विजय कुलकर्णी, थोडं पुढच्या काळात मिलिंद लिमये, पंकज करवंदे, सुनील तावरे, शशांक पुरंदरे, गजानन कुलकर्णी असं युवा साधकांचं एक विश्व स्वामीजींच्या अवतीभोवती निर्माण होऊ लागलं. युवक हे बदलायला, समर्पणाला तयार असतात, त्यांची मनं लवचिक असतात, म्हणून स्वामीजींनी युवकांवर काम करायचं अशी मनोमन खुणगाठ बांधली. त्यामुळेच सुशिक्षित आणि संवेदनाक्षम युवकांचं एक सुंदर संघटन त्यांच्या समोर तयार होऊन विकसित झालं. त्यातूनच पुढे युवा केंद्र आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची स्थापना झाली. दरम्यान वाढत्या श्रोतृवर्गामुळे स्वामीजींची प्रवचनं सत्यसाई निलयम, पुढे माया अपार्टमेंट, त्याही पुढे अध्यात्म मंगल धाममध्ये स्थलांतरित होत गेली. कार्याची ही चढती वाढती कमान पुढे अधिकच उत्तुंग होत गेली. कार्याच्या या वाढत्या व्यापाबरोबरच श्रोतृवर्गापैकी या युवकांच्या अवलोकनाला स्वामीजींनी सुरुवात केली. स्वयंप्रेरणेतून सेवेसाठी कोण उत्सुक आहे हे स्वामीजी बघत होते. अडिले कार्य तितुके करावे हा भाव कोणामध्ये प्रकर्षानं दिसतोय हे स्वामीजी शोधत होते. तर त्यांच्या असं लक्षात आलं की सद्भक्त मकरंद वझे, अर्थात आपल्या सगळ्यांचे स्वामी मकरंदनाथ, अगदी सहजपणे अशी सेवा करत आहे. मग ते ओंकारेश्वराला त्या खांबावर चढून त्या करण्याची दिशा बदलून स्वामीजींचं प्रवचन सगळ्यांना ऐकायला नीट मिळावं म्हणून खटपट करणं असो किंवा नवीन येणाऱ्या साधकाला स्वामींसमोर बसण्याची संधी मिळावी म्हणून स्वतःची जागा उठून त्याला देणं असो किंवा स्वतःच्या निरूपणाची पूर्वतयारी नीट करून इतरांनाही नेमकं मार्गदर्शन करणं असो किंवा प्रतिकूल परिस्थितीत साधक मित्रांना निस्वार्थपणे मदत करायला धावणं असो अशा कित्येक गोष्टी, आणि हे सगळं एका तत्परतेनं प्रेमानं करत असताना आपण काही करतोय हा भावही कुठं नाहीये. आणि मग माधवनाथांनी आपल्या या शिष्याच्या प्रेरणा नकळतपणे तपासायला सुरुवात केली, याच्या जीवनाचं ध्येय काय आहे. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या या शिष्योत्तमानं जीवनातली बाकीची जी सगळी प्राधान्यता होती तर ती सगळी संपवली आणि स्वामीजींकडे येत राहणं हेच जीवनाचं प्रधान ठेवलं होतं. मग त्याच दृष्टिकोनातून नोकरीचा स्वीकार, नोकरीतली बढती नाकारणं, संघाच्या कामातूनही अलगदपणे बाहेर पडणं आणि आपली सगळी शक्ती स्वामीजींच्या चरणी समर्पित करणं एवढंच जीवनाचं ध्येय आता ठेवलं होतं. आणि हे करत असताना बरोबरचे जे युवा साधक मित्र होते त्यांच्यामध्येही हाच भाव निर्माण व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते, नकळतपणे नेतृत्व करत होते. आणि त्याच्यासाठी त्यांना कोणी काही कधी सांगितलं नव्हतं, स्वामीजींनी कधी त्यांना बोलून सांगितलं नव्हतं की या सगळ्यांना एकत्रित कर बर का. ती तशी प्रेरणाच असते, सद्गुरु शिष्याच्या आंतरिक प्रेरणांचा शोध घेत असतात. तर स्वामीजींना या सगळ्या प्रेरणा आपल्या या शिष्योत्तमाच्या ठिकाणी स्पष्ट स्पष्ट होताना दिसत होत्या. त्यांच्या अंगी असलेला सहज साधेपणा आणि सद्गुरु वचन आणि साधी जीवनशैली ही जी होती तर ती सुद्धा स्वामीजींना खूप आकर्षित करत होती. सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास, सद्गुरूंवर त्यांनी दिलेल्या साधनेवर विकल्परहित निष्ठा, तर्कसुसंगत आणि शास्त्रनिष्ठ अशी वैचारिक बैठक अशा त्यांच्या कितीतरी गुणांची मोहिनी स्वामीजींवर पडत होती. परमार्थ ज्ञान ग्रहण करणारी बुद्धी असणं आणि ती सद्गुरुचरणी अनन्य असणं, मग नमस्कार ही सुद्धा साधना होणं, असा एक अद्भुत संयोग स्वामीजींना या शिष्योत्तमाच्या ठाई आढळला. त्याचबरोबर कार्य करण्यासाठी लागणारा एक दृढ आत्मविश्वास, निर्भीडपणा हे त्यांचे गुण सुद्धा स्वामीजींच्या नजरेतून सुटले नव्हते. त्यांची व्यवहारकाळी दिसणारी निस्पृहता आणि केंद्राच्या धोरणांचा जेव्हा विचार येतो तेव्हा आढळणारी तत्वनिष्ठता माधवनाथांना अतिशय समाधान देणारी अशी होती. एकदा सहज त्यांच्या युनायटेड वेस्टर्न बँकेच्या लक्ष्मी रोडवरील शाखेत जाऊन स्वामीजींनी तिथले जे शाखाधिकारी होते त्यांच्याशी संवाद साधला होता. त्या शाखा अधिकाऱ्यांकडून आपल्या या लाडक्या शिष्याबद्दल अतिशय सकारात्मक असं मत स्वामीजींना ऐकायला मिळालं होतं. त्यांना स्वामीजी मनोमन सुखावले होते. 1991 साली स्वामीजी आजारी पडले, त्यांना पॅरालिसिस झाला आणि स्वामीजी एकदम अंतर्मुख झाले. सद्गुरू म्हणून आपला उत्तराधिकारी नेमावा ही एक संप्रदायाची पवित्र जबाबदारी असते. संप्रदाय खंडित होणं स्वामीजींना नको होतं, म्हणून त्यांनी प्रकर्षानं त्याबाबत विचार करायला, शोध घ्यायला त्यानंतर सुरुवात केली. महत्वाकांक्षा शून्य युवा साधकाच्या शोधात ते होते. ज्याला काही व्हायचं नव्हतं त्याला स्वामीजींना काहीतरी करायचं होतं. कार्याचा वाढता पसारा, इथं आलेल्या प्रत्येकाच्या प्रेरणा स्वामीजींना माहीत होत्या. त्या सर्वांना बांध घालणारा, एकत्रित गुंफून ठेवणारा कोणीतरी त्यांना हवा होता. हे काम त्यांना आणि संप्रदायाला जसं अभिप्रेत आहे त्या पद्धतीनं करू शकणारं एक नाव त्यांच्या अंतःकरणात स्पष्ट स्पष्ट होत चाललं होतं. एखादा शिष्य अंतरंगात हृदयात उतरतो. स्वामी स्वरूपानंदांनी जे निकष, जी पठडी वापरली बाळासाहेबांना स्वामी माधवनाथ म्हणून घोषित करायला, त्याच पाऊलखुणांचा मागोवा घेत आता स्वामी माधवनाथ पावलं टाकत होते. 1992 साल उजाडलं, नाथपरंपरेतील एका नवीन पर्वाचं पान अलगद उलगडलं गेलं. मंगळवार 29 सप्टेंबर 1992 हा तो पवित्र दिवस. केवळ त्या दिवसामुळे आज आपण सर्वजण इथं असं एका निश्चिततेनं आनंदानं एकत्र बसलेलो आहोत. या दिवशी स्वामी माधवनाथांनी आपल्या सद्गुरूंची, या संप्रदायाची परमोच्च अशी सेवा केली. सद्गुरूंनी परिपक्व शिष्यांच्या मार्फत गुरुपरंपरा पुढे न्यावी हा नाथ संप्रदायाचा संकेत आहे. त्याला अनुसरून स्वामी माधवनाथांनी आपल्या दोन सुयोग्य शिष्यांवर, सद्भक्त श्रीयुत माधवराव नगरकर आणि सद्भक्त श्रीयुत मकरंद वझे यांच्यावर सद्गुरुपदाची मोहर उमटवली. स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ अशी सांप्रदायिक नामाभिधानं देऊन या दोहोंच्या स्वतंत्र कार्यकक्षाही त्यांनी स्पष्ट केल्या. सद्गुरू म्हणून नाथसंप्रदायाची धुरा सांभाळणं आणि त्याचबरोबर स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचं नेतृत्व करणं या दुहेरी जबाबदारीसाठी मकरंदनाथांची निवड स्वामीजींनी केलेली होती. त्याआधी कितीतरी काळ छोट्या छोट्या प्रसंगातून मकरंदनाथांचं निरीक्षण आपण पाहिलं की स्वामीजी करतच होते. एका विश्वासानं काही जबाबदारी त्यांच्यावर अधूनमधून सोपवत होते. मागे एकदा 1983 साली एका सकाळी केंद्रात ध्यान झाल्यावर ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या 5 प्रती मकरंदनाथांना देत स्वामीजी त्यांना म्हणाले होते की या प्रती योग्य वाटतील त्या साधकांना स्वामी प्रसाद म्हणून द्यायला हरकत नाही. तसंच ध्यानाविषयी कोणी काही अडचणी शंका विचारल्या तर मार्गदर्शन करीत जा असंही सांगितलं होतं. जसं स्वामी माधवनाथ स्वरूपानंदांना सांगायचे की तुम्ही म्हणता त्याचा काही काही अनुभव मला आहे, तसं मकरंदनाथही काव्याच्या माध्यमातून म्हणा किंवा कथनातून म्हणा त्यांना आलेले निर्विकल्प ध्यानासारखे अनुभव तसंच त्यांचं मनोगत माधवनाथांना सांगायचे आणि स्वामीजी खूप प्रेमानं एका समाधानानं ते सगळं ऐकून घ्यायचे. पंढरपूरचा त्या सावळ्या विठुरायाच्या उपस्थितीत घडलेला तो जिव्हाळ्याचा प्रसंग आपल्या सर्वांना या अलौकिक गुरु शिष्यामधील असीम प्रेमाची साक्षच देतो. 92 सालच्या घटनेमागे अशी कितीतरी सुंदर पूर्वपीठिका आहे. स्वामीजींनी उत्तराधिकार प्रदान केले त्या साऱ्या प्रसंगाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करण्याची व्यवस्था स्वामीजींनी केलेली होती. भविष्यकाळात संप्रदायात कोणत्याही अशुद्धीचा प्रवेश होऊ नये यासाठी त्यांनी घेतलेली ती दक्षता होती. अजून 10 वर्षे मी आहे, आपले उत्तराधिकारी तयार होत आहेत असं स्वामीजी सांगत राहिले. पण हा कालावधी खूप छोटा राहणार आहे याची नियतीला जाणीव होती. काहीतरी दैवी संकेत म्हणून आपण किंवा पूर्वसुरींची इच्छा म्हणून आपण 92 ते 96 या दरम्यानच्या काळात मकरंदनाथांनी सद्गुरूंबरोबर जेवढा जास्तीत जास्त होता येईल तेवढा जास्त सुसंवाद साधला आणि स्वामीजींनीही तो होऊ दिला. मातोश्री मधुराताई सुद्धा मकरंदनाथांबरोबर त्यावेळी असायच्या. वारंवार दर मंगळवारी त्यांना भेटीला बोलून अनुग्रहाच्या वेळी तिथं त्यांना बसून जी गोष्ट 10 वर्षात होणं अभिप्रेत होतं ती स्वामी माधवनाथांनी 4 वर्षातच पार पाडली. या 4 वर्षांच्या काळात स्वामी माधवनाथांनी मकरंदनाथांना भावी सद्गुरू या नात्याने सूक्ष्म आणि अंतरंग मार्गदर्शन केलं आणि स्वामी मकरंदनाथांनीही आपल्या हृदय संपुष्टात ते परिपूर्णतेनं समग्रतेनं ग्रहण केलं. 1996 ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा मकरंदनाथांनी या विश्वस्त संस्थेचं कुलगुरू व्हावं असं माधवनाथांनी आग्रहानं सुचवलं होतं. काळाची पानं भरभर उलटत होती. 30 जुलै 96 प्रसंग इतक्या लवकर येईल असं कुणाला वाटलंच नव्हतं. ज्ञानोबा गेले, नाथ गेले, तुकोबा समर्थ गेले, माझे स्वामी नाही कुठं जाणार. असा सगळ्यांचाच एक भाबडा भाव होता. पुढील कार्याची सूत्र हातात घेऊन प्रत्यक्षतः कार्य करण्यास सुरुवात करण्याबाबत 1975 सालच्या इतिहासाचीच पुनरावृत्ती इथं झाली. एक वर्ष थांबून 1997 साली पावस आळंदी सज्जनगड इथून आशीर्वाद घेऊन स्वामी मकरंदनाथांनी सांप्रदायिक कार्याला सुरुवात केली. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या कार्याची कोर तशीच ठेवून परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या कार्याची कोर तशीच ठेवून परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ हा कार्यरूपी जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी आता कटिबद्ध झाले होते. या सगळ्या सुवर्णकाळाचं प्रत्यक्षदर्शी होण्याचं भाग्य इथं आपल्यापैकी अनेकांना लाभलं ही आपल्यावर स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांची कृपाच आहे. या कार्यात शेवटच्या श्वासापर्यंत सहभागी होता यावं हीच आजच्या पवित्र दिवशी त्यांच्या चरणी प्रार्थना. दृष्टी करुनी उफराटी शोधी अंतर कपाटी
तुझं सापडेल हरी जन्म मरण होईल दुरी राहे बैसोनी निवांत साधावया आत्महित माधव म्हणे तुझं लागून ही दाखविली खूण नाथ संप्रदायाची साधना स्वामी माधवनाथांनी किती सोप्या शब्दात आपल्यापर्यंत पोहोचवली आहे संप्रदायाच्या शुद्धतेची कोर तशीच ठेवून त्यातल्या अंतरंग खुणा सहज सोप्या शब्दांमध्ये साधकांपर्यंत पोहोचवणं हे स्वामीजींचं वैशिष्ट्य होतं तेच वैशिष्ट्य तोच वारसा आज स्वामी मकरंदनाथ अधिक उत्कटतेने पुढे चालवताना दिसतात बदलत्या काळात परमार्थ साधना करणाऱ्या साधकांसमोर किती आव्हानं आहेत हे जाणून घेऊन साधना करण्यासाठी अनेकविध सोप्या युक्त्या ते आपल्याला सांगत आहेत आपल्या सर्वांकडेच त्यांचं लक्ष आहे परंतु त्यातही युवा साधकांकडे ते अधिक बारकाईने लक्ष ठेवून आहेत स्वामी माधवनाथांभोवती अनेक युवा साधक साधिका जमल्या होत्या तेच चित्र आता स्वामी मकरंदनाथांभोवती पण दिसतं आहे किंबहुना युवकांचं हे विश्व आता चांगलंच विस्तारलं आहे 21व्या शतकातली झपाट्याने बदलणारी जीवनशैली आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या नवनवीन आव्हानांना झेलत ही मुलं मुली सद्गुरु निष्ठा साधून निष्ठा जपत आहेत आपल्या साऱ्या शक्तीनिशी सद्गुरु कार्यात झोकून देऊन सेवा करत आहेत युवा शक्तीच्या या सळसळणाऱ्या उत्साहाची लहर नुकतीच आपण पारायणाच्या कार्यक्रमात अनुभवली सर्व प्रकारच्या सेवांमध्ये जीवोतून काम करणारी उत्साहाने साधनेच्या बैठकी करणारी ही युवा मंडळी पाहून अंतःकरण आनंदाने भरून येत होतं ज्या कारणासाठी अश्विन शुद्ध चतुर्थी या दिवशी मोठ्या स्वामीजींनी स्वामी मकरनाथांना नियुक्त केलं त्याची जणू ही फलश्रुती आहे या युवा शक्तीचा एक प्रतिनिधी सद्भक्त केदार वझे आता त्याचं मनोगत व्यक्त करणार आहे केदार हा कम्प्युटर इंजिनियर असून तो सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला आहे युवकांच्या दृष्टीने त्याला उमगलेलं स्वामी मकरंदनाथ यांचं सांप्रदायिक कार्य यावर तो आज चिंतन प्रगट करणार आहे 1997 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या स्वामीजींच्या या सांप्रदायिक कार्याला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत स्वामीजींचं हे कार्य इतकी वर्ष निर्विघ्नपणे पार पाडण्यामागे त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा महत्वपूर्ण वाटा आहे शुक्रारपेठेतल्या छोट्याशा घरामध्ये सुरू झालेल्या या कार्याचं प्रवास वर्णन केदारकडून ऐकताना आपण सर्वजण सहजच भूतकाळात जाणार आहोत मला अजूनही आठवतं बाहेरच्या सगळ्या खोल्या साधकांनी भरून गेलेल्या असायच्या आणि आजीच्या कोपऱ्यातल्या खोलीत एका पलंगावर बसून मंदार केदार अभ्यास करत असायचे आता बाकीचं वर्णन आपण प्रत्यक्ष केदारकडूनच ऐकूयात
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः श्रावण शुद्ध प्रतिपदा आणि अश्विन शुद्ध चतुर्थी हे कार्यक्रम हे दिवस आपल्या संप्रदायासाठी आपल्या मंडळासाठी खूप कलाटणी देणारे ठरले आता जसं मृदुलताई म्हटली 1997 ते 2007 हा कालावधी काहीशाव्यात सांगणं हे अशक्य त्यासाठी मी तुम्हाला अशी विनंती करीन की माझ्या दृष्टिकोनाशी तुम्ही जर अलाईन झालात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल जेव्हा अश्विन शुद्ध चतुर्थी 1992 साली घडली तेव्हा मी फक्त 3 वर्षाचा होतो तसंच जेव्हा स्वामीजी गेले तेव्हा मी 7 वर्षाचा होतो तसंच स्वामी मकरंदनाथांनी जेव्हा कार्याची सुरुवात केली तेव्हा मी फक्त 8 वर्षाचा होतो त्यामुळे तेव्हा आपल्या बाबांवर अशी संप्रदायाची कुठली जबाबदारी आहे किंवा ते कुठल्या संप्रदायाचे आधारी आहेत अशी सुतराम शक्यता कल्पना आम्हाला नव्हती आमच्यासाठी ते केवळ एक बाबा होते आता मागे पाहून कळतं की हा घटनाक्रम कसा होता त्यामुळे आम्हाला ते बाबा म्हणून कसे दिसले याबद्दल मी पहिल्यांदा बोलेन त्यांचा दिनक्रम सकाळी लवकर 6-6:30 वाजल्यापासून चालू होईल 6:30 वाजल्यापासून आमच्या घरी साधकांची ध्यानासाठी गर्दी होईल 6:30 वाजता खालून पाण्याच्या 2 बादल्या ते भरून आणत असत त्यानंतर ते ध्यानाला बसत असत मला शाळेत सोडून येत असत परत ध्यानाला बसत असत त्यानंतर साधकांशी मोकळी चर्चा करत असत, त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं देत असत। मग 9:30 सुमारास नाश्ता करून 10 बँकेत जात असत। कधी कधी सकाळचा कार्यक्रम एवढा लांबे की त्यांना बँकेमध्ये 2 डबे घेऊन जावे लागत असत। बँकेमधून आल्यावर जेवण करून ते परत केंद्रात जात असत। या सुरुवातीच्या काळात केंद्राची धोरण भूमिका याबद्दल त्यांना जुन्या नवीन साधकांबरोबर चर्चा करावी लागत असे। ते करून रात्री कधी कधी उशिरापर्यंत ते घरी येत असत। कधी कधी आम्हाला ते जसे उठलेले दिसायचे नाहीत तसे झोपलेले दिसायचे नाहीत। त्याचबरोबर महिन्यातून एकदा ते उपकेंद्रातील साधकांबरोबर ध्यानाला बसत असत। त्या काळी दर रविवारी ते अनुग्रह देत असत। प्रत्येक शिबिर ते अटेंड करत असत। तेही कसं अटेंड करत असत तर शुक्रवारी बँकेतून परस्पर भुगायला जात असत। भुगावरून शनिवारी सकाळी परत बँकेत जात असत। याच काळात पावस, आळंदी, सज्जनगड, नागपूर या ठिकाणी त्यांनी आनंद यात्रा केल्या। या आनंद यात्रांचं नियोजन, तेथील कार्यक्रम यात ते घडून गेलेले असत। त्याचप्रमाणे ग्रंथनिर्मिती या काळात त्यांच्याकडून झाली। काही पहिल्या ग्रंथाचं स्क्रिप्ट त्यांनी त्यांच्या हातांनी स्वतः लिहिली। ग्रंथनिर्मितीसाठी वेळ बँकेत मधल्या सुट्टीत लवकर डबा संपून राहिलेल्या वेळात ग्रंथाचं वाचन लिखाण करत असत। या सर्व गोष्टींचा त्यांच्या शरीरावर खूप ताण येत असे। त्यांचा घसा जात असे, त्यांना खूप ताप येत असे। त्यांचे अनेक कार्यक्रम जसं भूगाव साधना शिबिराचं उद्घाटन, पावस आनंद यात्रा, किंबहुना बऱ्याच आनंद यात्रा या त्यांच्या तापात जात असत। औषधं घेऊन आपल्याला कळणार सुद्धा नाही अशा हिमतीने ते कार्यरत राहत असत। या काळातील त्यांचे 2 महत्वाच्या गोष्टी मला अशा वाटतात की घरील ध्यान केंद्र निरूपण यातील सातत्य यानं त्यांनी कामाची उभारणी केली। तसंच स्वतःचा वेळ साधकांना देऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना प्रेमाने आपल्या कामात सहभागी करून घेण्यात त्यांचा जवळपास सगळा वेळ गेला। या दरम्यान त्यांचं घरातलं राहणीमान कसं होतं मी कधी त्यांना स्वतःसाठी शर्ट किंवा पॅन्ट घेताना बघितलं नाही। सहली काढणे, सिनेमाला जाणे, नाटक बघणे याचा काही संबंधच येत नाही। त्याच पद्धतीने आपण एका केंद्राचे काम करतो आहोत, एका संप्रदायाचे अध्यक्ष आहोत अशा प्रकारचा कुठलाही अभिनिवेश त्यांच्या बोलण्यातून कधीच येत नाही। आमच्या शेजाऱ्यांशी, आमच्या सोसायटीत ते अगदी समरस होऊन त्यांच्याशी, त्यांच्या मुद्द्यांमध्ये समरस होऊन बोलायचे, चर्चा करायचे। आमचं जेव्हा 3 खोल्यांचं घर होतं तेव्हा त्या 3 खोल्यांच्या घरात साधकांचा मुक्त वावर असे। तसंच आमचं जेव्हा घर मोठं झालं तेव्हा सातीकडे चाकांचा मुक्त वावर असे. आणि त्यांचा मुलगा म्हणून आम्हाला त्यात कधीच काही वेगळं वाटायचं नाही, कारण त्यांनीच आमच्यावर ते संस्कार केलेत. तीन खोल्यांच्या घरात आजी आजोबा आम्ही दोघं आणि आई बाबा असे राहत असू. आजी आजोबा आणि आई यांच्या तोंडून सुद्धा मी कधी असं ऐकलं नाही की किंवा त्यांनाही कधी असा प्रश्न पडला नाही की आपली गैरसोय का होती. आजी आजोबा आई यांचा पूर्वीपासूनच बाबांवर एक विश्वास होता आणि तो त्यांच्या सहकार्यातून दिसायचा. आजोबा देवघरात म्हणजे आमचं स्वयंपाकघरात देवघर होतं, तिथे पूजा करत असत देवाची. त्यांना त्यांचं सोळं बदलायला जागा नसे, पण त्याचं त्यांना कधीही असं वेगळं वाटलं नाही, त्यांना ते सगळं साहजिकच वाटलं. तसंच घरातली आजारपणं, आमच्या शाळा, आमचे अभ्यास, सगळ्यांचं खाणं, हे आई बेमालूमपणे करत होती. जसं आमचं मनोविश्व, जसं आमचं खाणं, आमचे व्यवहार ते सांभाळत होती, तशीच ती घरी येणाऱ्या साधकांचे पण व्यवहार. बाबांनी सुद्धा कुठल्या भूमिकेला न्याय दिला नाही असं झालं नाही. वेळ मिळेल तेव्हा आमच्याशी क्रिकेट खेळणं, अगदी आमच्याबरोबर गणेशोत्सवात सहभागी होणं, आम्हाला गणपती दाखवून आणणं. आजी आजोबांची रोज विचारपूस करणं, त्यांच्या गोळ्यांचं वेळापत्रक लिहून ठेवणं, २००२ साली केंद्राच्या कामासाठी म्हणून बाबांनी नोकरी सोडली, त्यावेळेस सुद्धा व्यावहारिक काळजी आणि चिंता ही सोडली तर त्यांचा स्वामीजींवर अतूट विश्वास होता. मला आठवतंय ते म्हणायचे, आपलं आतापर्यंत स्वामीजींनी सगळं चांगलं केलंय की यापुढेही ते चांगलं करतील. त्याचप्रमाणे केंद्रात या किंवा तुम्ही आलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला विशेष कधी सांगितलं नाही. त्याऐवजी त्यांनी असं केलं की आम्हाला लहानपणापासून केंद्रात आणलं. आम्ही लहानपणी केंद्रात त्रास देत असू पण आम्हाला शिस्त लावून वेळी आम्हाला मार देऊन पण त्यांनी केंद्रात आणलं. जेव्हा आम्ही केंद्रात आलो तेव्हा असे बरेच साधक त्यांच्या लहान मुलांना केंद्रात घेऊन येतात हे आम्हाला दिसलं. आणि आमचा सुद्धा एक तिथे बालगट झाला, तयार झाला असं आपण म्हणू शकतो. हाच बालगट जेव्हा युवा म्हणून स्वतःहून केंद्रात जाऊ लागला त्या दिवसांकडे वळू. पहिल्यांदा या युवा साधकाला जर काही आवडलं असेल तर ती रविवारची प्रवचन. अतिशय अंतरंग शुद्ध आणि आपल्या व्यवहाराशी अतिशय सुसंगत की ज्यातून ज्ञानेश्वरी दासबोध भगवद्गीता हे ग्रंथ कसे आपल्या जवळचे हे या युवकाला दिसलं. एका वेगळ्या पद्धतीने विषयवार क्रॉस सेक्शन घेण्याची पद्धत जी स्वामीजींनी चालू केली त्याचा आपल्याला विशेष लाभ झाला. जसं स्थितप्रज्ञा दर्शन नवविध भक्ती त्याचप्रमाणे संप्रदायाची साधना त्याच्याबद्दलचा त्यांचा कटाक्ष वेळोवेळी सत्संगांमधून निरूपणांमधून ते आपल्याला त्याबद्दलचं मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे युवा शिबिरांमध्ये ध्यान प्रक्रिया व ध्यान या एका कार्यक्रमाचा केलेला अंतर्भाव आणि त्यामुळे युवांवर केले जाणारे किंवा झालेले सोहम साधनेचे संस्कार त्याचप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या जडणघडणीसाठी कारणीभूत ठरलेल्या काही अनुषंगिक साधना आणि अजून काही अनुषंगिक साधना त्याच्यासाठी त्यांनी काही काव्य लिहिली अशा पद्धतीने त्यांनी आपल्या समोर आणल्या. जशी त्यांची निर्गुण भक्ती तशीच त्यांची सगुण भक्ती. आपल्याला श्रीकृष्ण चरित्र उलगडून सांगितलं. श्रीकृष्णांच्या बाललीलांमध्ये त्या सांगताना भाव उभे होणारे स्वामीजी किंवा पंढरपूर आनंद यात्रेला पांडुरंगाचं दर्शन कसं घ्यायचं याबद्दल त्यांनी आपल्याला केलेलं सखोल मार्गदर्शन. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट जी भावून जाते ते त्यांचं सद्गुरूंबद्दल प्रेम. अनेक कार्यक्रमांमध्ये जसा जेव्हा स्वामी माधवनाथांचा विषय निघेल तेव्हा त्यांचे भाव दाटून येतात. गुरुवारच्या सकाळच्या कार्यक्रमात स्वामी माधवनाथांची आठवणी सांगण्याचा जो उपक्रम त्यांनी चालू केला तसंच आता स्वामी माधवनाथांचं चरित्र प्रकाशित झालं त्यामुळे मला वाटतं इथल्या प्रत्येक युवा साधकाला स्वामी माधवनाथ कसे होते ते साधकांशी कसं बोलायचे ते प्रवचन कसं करायचे याची कल्पना आहे आणि याचं प्रतिभ दर्शन देण्यात स्वामी मकरंदनाथांचाच मुख्य वाटा आहे. गुरु भजनी रंगे मन ही सीडी स्वामी माधवनाथांच्या अभंगाची मान्यवर गायकांनी गायलेली आपल्या हातात मिळाली. यानंतर आपल्या प्रत्येकाच्या तोंडात रुळणारे स्वामी माधवनाथांचे अभंग स्वामी मकरंदनाथांना नक्कीच समाधान देऊन जात असतील. त्यांनी आमच्या युवा साधकांचं पद्धतशीरपणे एकत्रितकरण केलं, युवा केंद्र चालू केली, त्यात त्यांनी विशेष मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे युवा शिबिर वेगळी चालू केली, एकाच वयोगटाचा सगळे साधक एकत्र राहून साधना करणं आणि त्याचा आम्हाला नक्कीच वेगळा विशेष लाभ झाला. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये समित्यांमध्ये युवांचा मोठा सहभाग त्यांनी घडवून आणला. त्याचबरोबर त्यांनी युवांकडे वैयक्तिक लक्ष दिलं, कोण काय करतंय, त्याला काही अडचणी आहेत का याबद्दल त्यांना सखोल माहिती आहे. जसं या युवांना त्यांनी कामात आणलं तसंच या कामाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा त्यांनी केलेला स्वीकार. शेवटी मला असं वाटतं की आपल्याकडून जी काही सेवा घडतीये आपल्याला आपण जी साधना करतोय किंवा जी सगुण भक्ती आहे थोडीफार कळतीये. यात आपला काही वाटा नसून हे त्यांनी केलेले कार्यावरचे संस्कार आहेत. या दिवसाचं महत्व एक साधक म्हणून आपण कसं ठेवावं यासाठी एक वेगळा कार्यक्रम घ्यावा लागेल. समर्थ म्हणतात सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी असे आपले सद्गुरु. आता आठवू सद्गुरु जो पराचाही परू जयाचे मी ज्ञान विचारू कळू लागे. स्वर्ग लोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती आपण आलो नसतो आपल्याला हे केंद्र माहितीच नसतं तर या जगात कुठल्या संगती मागे कुठल्या ध्येयांच्या मागे आपण भटकलो असतो. स्वर्ग लोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेल. हे महत्व आपल्याला नेहमीच लक्षात राहो आणि वेगवेगळ्या दृष्टीने कळावं ही सद्गुरूंच्या वेळी प्रार्थना. हरि ओम.
वीस वर्षाच्या या कार्यकाळाचा आढावा घेणं हे खरोखरच अवघड काम होतं पण केदारनी त्याच्या मनमोकळ्या शैलीत ते सहजच पार पाडलंय. तरुण साधकांनी जास्तीत जास्त साधना करावी यासाठी स्वामी मकरनाथांची असलेली तळमळ अनेकदा व्यक्त होताना दिसते. असा एक छोटा प्रसंग सांगते. 2015 स्वामीजींना चिकनगुनिया आणि अलर्जिक अस्थमा यामुळे एक मोठा आजारपण सहन करायला लागलं. त्यावेळी ते लवकर दमून जायचे, खाली मांडे हलून बसायलाही त्यांना त्रास व्हायचा. तरीही थोडंसं बरं वाटल्यावरती ते नेहमीसारखे परत खाली रोज ध्यान मंदिरात येऊन बसायला लागले. एकदा धीर करून आम्ही त्यांना विचारलं, स्वामीजी रविवारचा आपला दिवस खूप हेक्टिक जातो तर शनिवारी आपण खाली ध्यानाला नाही आलात तर चालणार नाही का? तेवढीच विश्रांती होईल आपली एक दिवस. त्यावर ते लगेचच म्हणाले, शनिवारी कितीतरी मुलामुलींना ऑफिसला सुट्टी असते, त्यांना ध्यानाला यायला जमतं, त्यामुळे शक्यतो शनिवार चुकवू नये असं वाटतं. शिवाय असं बघा की जेव्हा सूर्य स्वतःला 100% जाळून घेतो तेव्हा कुठे आपल्या सर्वांच्या शरीरात जिवंत राहण्याइतकी आवश्यक दुगदुगी निर्माण राहू शकते. सद्गुरूंचं कार्यही तसंच असतं. सद्गुरूंच्या देहाचा आश्रय घेऊन शिष्यांच्या उद्धारासाठी अविरत श्रम करणाऱ्या या गुरुतत्वाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. ज्या पवित्रतम अशा परंपरेचा आधार घेऊन हे तत्व आजही कार्यरत आहे त्या नाथसंप्रदायाच्या परंपरेचं वर्णन करणारं एक काव्य स्वामी मकरंदनाथ यांनी रचलं आहे. त्याचं गायन आता करणार आहे सद्भक्त सौ शिल्पा जोशी.
धन्य झाला मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध पुढे गहिनीनाथ सिद्ध योगी गहिनीनाथे कृपा केली निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा देवचूडामणी ज्ञान देवा पाठी पुढे गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद तयाचा अंकित माधवनाथ थोर गुज योग सार दे मज उपदेशीला सोहम मंत्र ध्यान खूण आत्मरंगी पूर्ण रंगविले स्वानंद वैभवी धाला मकरंद स्वानंद वैभवी धाला मकरंद गुरु सेवा छंद घरुनिया गुरु सेवा छंद घरुनिया अध्यात्म विद्येचा जो कादी गुरु आदिनाथ दातारु वंदुआता आदिनाथ दातारु
स्वामीजी नागपूरच्या एका आनंद यात्रेत गुरुपौर्णिमेला आपण सांगितलेले शब्द हृदयात कोरून ठेवले आहेत. आपण म्हणाला होतात सद्गुरु हे देहात कधीच नसतात त्यांना केवळ देहामध्ये पाहण्याची चूक शिष्याने कधीही करू नये. सद्गुरु म्हणजे ऊर्जेचा एक स्रोत आहे ते केवळ एक तत्व आहे. दैवी गुणांनी युक्त अशा एका देहाकडून दुसऱ्या देहामध्ये ते तत्व फक्त संक्रमित होत असतं. त्यामुळे सद्गुरु विरुद्ध दुसरे सद्गुरु असा भेदभाव करू नये. वेगवेगळ्या सद्गुरूंची वरवरची प्रकृती स्वभाव त्यांची कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते परंतु शिष्यांच्या उद्धारासाठी तळमळणारं त्यांच्या अंतर्यामी असणारं सद्गुरु तत्व मात्र एकच असतं. जेव्हा साधकाला त्याच्या देहभावाचा विसर पडायला सुरुवात होईल जेव्हा सद्गुरु कृपेनी त्याला स्वतःमधल्या चैतन्य तत्वाचा शोध लागायला सुरुवात होईल तेव्हा हळूहळू शिष्याला सद्गुरूंचं हे स्वरूप उलगडायला लागेल. स्वामीजी आपल्या कृपेनी आयुष्याचं सोनं करणारा हा दिवस आम्हा सर्वांच्या जीवनात उगू देत हीच आपल्या चरणी प्रार्थना. हा दिवस जेव्हा येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने अश्विन शुद्ध चतुर्थी आमच्या अंतःकरणात साजरी होईल. हरिओम तत्सत. आपण आता कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात प्रवेश करतो आहोत. स्वामीजींची अमृतवाणी ऐकल्याशिवाय आपल्या कुठल्याच कार्यक्रमाला पूर्णत्व येणं शक्य नाही.
आपण आताही त्यांचे शब्द ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत. स्वामीजींना आता आपल्याला आशीर्वचन द्यावं अशी त्यांना प्रार्थना मी आपल्या सर्वांतर्फे करते.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. हरि 29 सप्टेंबर 1992 अश्विन शुद्ध चतुर्थी मंगळवारचा दिवस होता. त्या दिवशी स्वामीजींनी 7:30 वाजता काही मंडळींना त्यांच्या घरी माया अपार्टमेंटमध्ये बोलवलेलं होतं. त्याचा निरोप सांगायला मला सद्भक्त मिलिंद दादा सोमवारी शुक्रवार पेठेमध्ये चालणाऱ्या माझ्या घरी प्रवचनाच्या वेळेला आले आणि त्यांनी प्रवचन झाल्यावर सांगितलं की उद्या 7:30 वाजता स्वामीजींनी तुला बोलवलेलं आहे. मी कशाकरता म्हणून विचारलं तर त्यांनी तो हसून मला माहीत नाही असं म्हणाला. तसं म्हटलं तर माझ्या सगळ्या केंद्राच्या एकूण कार्यकाळामध्ये एखाद्या बैठकीला कशाकरता आपल्याला बोलवलेलं नाही हे मला माहीत नसण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. आणि माझ्या व्यतिरिक्त मिलिंदला माहीत आहे अशी मला कल्पना नव्हती, पण त्याचं हसणं वेगळं होतं. याचं कारण स्वामीजींनी जे लेखी मला आणि स्वामीजींना माधवानंदांना दिलं तर त्याच्यावर साक्षीदार म्हणून मिलिंदची सही त्यांनी घेतलेली होती, त्यामुळे त्याला ते माहीत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेमध्ये सद्भक्त विजय आला. तो कोणत्या तरी कामासाठी स्वामीजींकडे त्यांच्या घरी मंगळवारी गेला होता, तेव्हा मिलिंदला जो निरोप त्यांनी दिला तर तसं त्यांनी सांगितलं की मकरणला मिलिंदला त्यांनी माझ्याकडे आदल्या दिवशीच पाठवलेलं होतं. विजयला सांगितलं की आज संध्याकाळी यायचं आहे, तूही यायचं आहेस, आणि मकरणला जाऊन सांग म्हणून तो मला बँकेत सांगायला आला. मला आदल्या दिवशीच निरोप मिळाला होता. बँकेमधून मी तेव्हा 2:30 वाजता आमची सुट्टी व्हायची 1/2 तासाकरता, तेव्हा मी घरी जायचो आणि खायला घरी यायचो बँक जवळ असल्यामुळं. आणि तिथून बँकेत जाताना मंगळवारी दुपारी तिथं नवा विष्णू चौकात वाडीलालचं आईस्क्रीमचं दुकान आहे, तिथं सद्भक्त वीणा आणि पंकज कोणत्या तरी कामासाठी बाहेर पडले असतील, ते तिथं आईस्क्रीम खात होते. माल दिसल्यावर मी तिथं गेलो. तर यायचं होतं हे पंकजला माहीत होतं, कशा करता यायचं आहे ते वीणाला माहीत होतं, पंकजला माहीत नव्हतं. पण वीणानी हसून मला तू येतोयस ना असं विचारलं तेव्हाही मला थोडंसं आश्चर्यच वाटलं. त्या दिवशी संध्याकाळी बँकेतून घरी आल्यानंतर 6:30 ते 8 असा चौधरी अजिंकडे एक बाल संस्कार केंद्राचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता आमच्या घराच्या जवळ शुक्रवार पेठेत आणि तिथे बोलण्यासाठी म्हणून मला नंदाताईंनी बोलवलेलं होतं किंवा काय म्हणू त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं. मी तिथे गेलो आणि नंदाताईंना आणि चौधरी अजिंना सांगितलं की मला स्वामीजींकडे 7:30 जायचं आहे. तर त्या म्हणाल्या मग काही बाळ काळजी करू नकोस, तुझं आपण आधी ठेवू मार्गदर्शन आणि नंतर आपला कार्यक्रम चालू राहील. तसा 7:45 ते 7:15 साधारण 7:10 पर्यंत मी तिथं बोललो आणि तिथून बाहेर पडलो स्वामीजींकडे जायचंय म्हणून. मुसळधार पाऊस पडत होता. घरी जनतेने येऊन मी माझी MET गाडी होती रेनकोट घेऊन स्वामीजींकडे जेमतेम पोचलो. 7:30 दरम्यान जवळपास सगळे आलेले होते. बापूसाहेब वाकडे यायचे राहिले ते, त्यांना आणायला मकरन गेला कोपरकर एक रेनकोट छत्री घेऊन बँकेतून आणायला. आणि तशा प्रकारे 8:00 हा कार्यक्रम सुरू झाला. 7:30 जो सुरू व्हायचा, कारण बापूसाहेब येईपर्यंत स्वामीजी जरा थांबून राहिले. ते आले 7:45 7:50 पर्यंत, कारण पाऊस जोरातच होता. आणि बरोबर 8:00 हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमामध्ये स्वामीजींनी सुरुवातीलाच आपण कशाकरता जमलो आहोत हे सांगितलं. एक संप्रदायाचा इतिहास सांगितला. आता जो मृदुलताईंनी सांगितला तसा संप्रदाय हा कसा पवित्र आहे आणि पुढे चालत आलेला आहे. स्वामीजींच्या घरी काही मोजकी मंडळी होती आणि कॅमेरा लावलेला होता. व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याचं चाललेलं होतं. टेप रेकॉर्डरही लावलेले होते. आणि आजही पावसमध्ये घडलेली घटना जी वृंदाताईंनी सांगितली ती स्वामीजींनी सांगितली. सुरुवातीला कसं घडलं, स्वरूपानंदांनी त्यांना कसं बोलवलं, कसे उत्तराधिकार दिले आणि त्या घटनेची आज इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे असं म्हणाले तेव्हा लक्षात आलं की आपण फारच महत्वाच्या कार्यक्रमासाठी इथं जमलेले दिसतोय आहोत. आणि पाठोपाठ स्वामीजींनी डॉक्टर नगरकरांचं आणि माझं असं नाव घेतलं, एक लिफाफा दिला, तो वाचून दाखवला. दोन्ही चरित्र ग्रंथांमध्ये त्याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे. दीपे दीपू लाविला मध्ये आणि हे प्रेमस्वरूप गुरुवर या ग्रंथामध्ये देखील. असा तो त्यावेळेला प्रसंग घडला. स्वामीजी म्हणाले की यांनी इथून पुढे अनुग्रह द्यावेत, माझ्या सगळ्या अनुग्रहितांची जबाबदारी माझ्या पश्चात यांच्याकडेच आहे, त्यांच्याकडेही त्यांनी लक्ष द्यायचं आहे, ते त्यांचेही गुरु म्हणून काम करतील. यांनी संप्रदाय वाढवावा, शुद्ध ठेवावा, माझे पूर्ण आशीर्वाद यांना आहेत, हे मी यांना स्वप्रभव दिलेलं आहे. त्यांनी डॉक्टर नगरकरांनी काय काम करायचं सांप्रदायिक कसं आणि मी काय कसं सांप्रदायिक काम करायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्याकडे केंद्राचीही जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मकरांचं काम त्या तऱ्हेने थोडा अवघडही आहे असं म्हणाले. ते म्हणाले की सांप्रत महाराष्ट्रामध्ये हा एकच संप्रदाय असा आहे की ज्याची परंपरा अखंड चालत राहिलेली आहे. अन्यथा काही ठिकाणी समाधीवर पुढे गुरु नसल्यामुळं परंपरा सुरू राहावी म्हणून अशा असे कोणते ना कोणते तरी मार्ग आहेत की समाधीवर माळ ठेवून किंवा समाधीच्या सन्निध कोणीतरी व्यक्तींनी मंत्र देणे, पण हा एक संप्रदाय गुरु शिष्य परंपरेने अखंड चालत आलेला आहे. हा जास्तीत जास्त शुद्ध राहावा म्हणून मी ही व्यवस्था केलेली आहे आणि संप्रदायाची सगळी शक्ती या मंडळींच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले. मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये या घटनेनी एकदम मोठा बदल घडून आला. तसं पाहायचं जर झालं तर मला मी ध्यानाला बसायला लागलो तेव्हापासून, म्हणजे माझ्या वयाच्या 15-16 वर्षापासून आपल्याला हे जमत आहे आणि हा आपल्याकरता मार्ग आहे याची खात्रीच होती. एक प्रकारे आवड म्हणून आपल्याला ही गोष्टच करायची आहे याचा निश्चय झालेला होता. तसंच स्वामीजींनी देखील अनुग्रह दिल्यानंतर त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी 71 नंतर 76-77 साली आपल्याला परमार्थ जमतो आहे हे मनापासून ध्यान आपल्याला जमतं आहे हे पहिल्या दिवसापासून लक्षात येत होतं. आपलं बाकीचं जे जीवन आहे, लौकिक प्रत्येकाचं एक जीवन असतं, नोकरी उद्योग व्यवसाय, पण त्याबरोबर आपल्याला परमार्थच आत्मदर्शनाकरता करायचा आहे असा निश्चय अगदी पक्का झालेला होता. दुसरं काही आपल्याला जीवनात करायचं नाहीये. आणि वेळोवेळी आपलं अंतर साक्ष ज्याला म्हणू त्याप्रमाणे आपली परमार्थामध्ये आपल्याला मिळणारी शांती, समाधान, समतेची एका शुद्धतेची भावना, अविचल राहणं विविध प्रसंगामध्ये, अशा तऱ्हेने लक्षात येत होतं की आपण नक्की प्रगती करतो आहे. आणि स्वामीजी देखील त्याच्यावर समाधानी आहेत हेही माहीत होतं, प्रश्नच नव्हता. त्यांचा माझ्यावर असणारा विश्वास हा मी जायला लागलो त्यांच्याकडे आणि तो वर्धिष्णू होतो आहे हे मला अगदीच माहीत होतं, प्रश्नच नव्हता. तसं मी लपून राहून, म्हणजे बडेजाव न दाखवता किंवा अभिनिवेश न ठेवता साधं राहून काम करायचं अशा वृत्तीनेच परमार्थ करत होतो, कारण परमार्थामध्येच हे बसतं. असं असल्यामुळं मला आपल्या साधनेच्या प्रगतीबद्दल शंकाच नव्हती. आणि मला असं वाटतं की माझा विवाह झाला 86 साली, तोपर्यंत खरंच माझी साधना चांगल्यापैकी बऱ्यापैकी म्हणू पूर्णत्वाला गेली होती. अनेक प्रसंगामध्ये आपल्याला सर्कसमध्ये जसं तारेवर कसरत करणारी ती मुलगी सगळ्या गोष्टी करते पण तारेचं अनुसंधान तिचं कायम असतं, पडायचं नाहीये, तर तशा प्रकारचा परमार्थाचं अनुसंधान आपण अनुग्रहित आहोत याची यथार्थ जाणीव आणि स्वामीजींच्या वचनावर विश्वास, त्यामुळे आपण आत्मस्वरूप आहोत, आपल्याला तूर्त कळलं नाही तरी आहोत, ज्या अर्थी शास्त्र म्हणतं आणि सद्गुरू म्हणतात त्या अर्थी आपल्याला समजणारच आहे आणि समजतंय हेही कळत होतं मधून अधून, फक्त मधून अधून ते विसरलं जात होतं. कायम निश्चय ज्याला म्हणू असा हळूहळूच होत राहतो, तर तेही मला चांगलंच लक्षात आलेलं होतं. स्वामीजींनी मकरणला सांप्रदायिक काम तर करायचं आहेच, पण त्याबरोबर मंडळाची जबाबदारीही मी त्याच्याकडे सोपवतो आहे. त्याचं काम जरा जास्त अवघड आहे असे उद्गार काढलेले होते. त्याच्यातलं अवघड ज्याला म्हणू, मंडळाचं काम करणं, 10 लोकांना त्यांच्या बरोबर राहून काम करणं, हे अवघड काम मी करतच होतो. स्वामीजींचा स्वभाव संघटनात्मक काम करण्याचा कधीही नव्हता. शुद्ध परमार्थ निरूपणाच्या अंगानी, सत्संगाच्या अंगानी, अनुग्रह सर्वांना घेऊन ध्यानाला बसणं आणि वैयक्तिक संबंधांवर स्वामीजींचा फार भर होता. स्वामीजींनी कित्येक लोकांशी व्यक्तिगत संबंध खूप निर्माण केलेले होते आणि त्यांच्यामध्ये व्यक्तिगतरित्या परमार्थाची आवड कशी निर्माण होईल हे पाहिलेलं होतं. आणि जशी मंडळी मिळतील योग्य, तसं त्यांना हाताला धरून एक प्रवचनादी याकरता जे संघटनात्मक, तर ते इतरांवर सोपून ते निश्चिंत असत. आणि जेव्हा आम्ही तरुण मुलं त्यांना मिळालो या कामासाठी, तेव्हा त्यांनी ते आमच्यावर सोपवलं. असं असल्यामुळं त्याच्यातली जी अवघडपणा होता, तर खूप लोकांचं मनोगत हाताला धरून संघटनात्मक काम करणं किंवा एकत्रित काम करणं याचा मला अनुभव होताच. आणि सांप्रदायिक रीतीनी जो स्वामीजींनी जबाबदारीचा भार सोपवलेला होता, तर संप्रदाय हे हा सद्गुरूच चालवतात, सद्गुरूंचे सद्गुरू चालवतात, आदिनाथ संप्रदाय चालवतात किंवा सर्व पूर्वसुरी संप्रदाय चालवतात. आपण केवळ साधन होऊन राहायचं अशा प्रकारचा भाव विकसित झालेला होता. असं असल्यामुळं स्वामीजींनी ही जबाबदारी सोपवली, तर त्याच्याबद्दलही मी निश्चिंतच, मला निश्चिंतताच होती, हे होईल, हे होणार, हे पूर्वसुरींच्या आशीर्वादाने होणार असं मला वाटत असे. जुन्या नव्या साधकांचा विश्वास, जुने नवे साधक यांचा एकत्रित मेळ घातला जाणं, स्वामीजी कसे कार्य करायचे, हे कसे कार्य करतात असा भेद न दिसणं, तेच सूत्र धरून काम चाललेलं आहे असा विश्वास निर्माण होणं, मंडळाच्या वास्तू होत्या, मंडळाचे विश्वस्त म्हणून ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या होत्या, अशा गोष्टी, विश्वस्त संस्थेची जबाबदारी म्हणून सांभाळायच्या होत्या, पण ते स्वामीजींनी आम्हाला कसं करायचं हे शिकवलेलं होतं असं मला वाटतं. स्वामीजींच्या पश्चात साधकाश्रमाची उभारणी, तिथं शिबिरं चालवणं, त्या शिबिराकरता किती व्यवस्था लागतात, त्या सगळ्या व्यवस्था एकत्र करणं, आणि हे अव्याहत चालू राहील तिथेही सुधारणा घडवून आणता येतील, सुविधा निर्माण करता येतील असं काही करणं, विविध वास्तू त्यांची देखभाल, ही वास्तू नवीन निर्माण झाली, अशा प्रकारे स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर देखील ज्या प्रकारे स्वामीजींनी काम उभं केलं, तर त्याला हाताला धरून हे काम तसं पुढे जात राहिलं, तर ते स्वामीजींच्या आणि पूर्वसुरींच्या आशीर्वादानी आणि सर्वांच्या सहकार्याने. एकटी व्यक्ती कधीही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही, पण सर्वांना एकत्रित बांधणं ही जी गोष्ट असते ती महत्वाची असते. संप्रदायामध्ये अनुग्रह आदी जी कामं आहेत ती पूर्वापार शुद्ध स्वरूपामध्ये जशी पूर्वीपासून चालू आलेली तशी कानामात्रेचा बदल न करता ती तशीच चालू ठेवणं, शुद्धता राखण्याची जी स्वामीजींनी एक जबाबदारी सोपवलेली होती, तर त्याच्याकरता देखील प्रथम आपला शुद्ध आचार विचार तो शुद्ध स्वरूपामध्ये लोकांना समजणं दिसणं याची आवश्यकता असते. जे जे अशुद्धता आहे तिथं त्याच्या विरोधात उभं राहणं ही एक बाजू झाली, पण आपण स्वतः उत्तम रीतीने शुद्धतेने शुद्ध व्यवहार शुद्ध आचार शुद्ध विचार असा अशा पद्धतीने हे काम आणि निस्पृहतेने चालवणं याची आवश्यकता असते. मला असं वाटतं की स्वामीजींनी आतापर्यंत माझी बुद्धी याबाबत स्थिर ठेवली आहे असं मला वाटतं, आणि ती तशीच स्थिर राहावी. एक मनुष्य म्हणून जसं तुकाराम महाराज म्हणतात की उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो, याकरता मात्र स्वामीजींची आणि संप्रदायाची कृपा ही गोष्ट घडण्यासाठी कायम माझ्यावर असावी असं मला वाटतं. लहानपणापासून माझ्या जीवनामध्ये काही एक खडतरतेनीच मला चालायला लागलं. कठीण प्रसंगामध्ये तोंड देण्यासाठी पूर्वीपासून खडतरता त्याचा अनुभव असल्यामुळं मला असं वाटतं की माझी मनोभूमिका चांगली तयार झालेली होती, त्याकरता ईश्वराने तशी योजना केली असावी. पण घरचे चांगले संस्कार मुळातली शुद्ध सात्विक प्रकृती ध्येयाशी तडजोड न करण्याची वृत्ती साहसी वृत्ती निर्भीडता सातत्य धाडसानी प्रसंगाला सामोरं जाणं एक असीम श्रद्धा हे भांडवल ठेवून मी राहिलो असं मला वाटतं, आणि त्यामुळं प्रसंगी निर्माण झालेली जी अडचणीची स्थिती होती मंडळाच्या कालखंडामध्ये देखील मी कामाला सुरुवात केल्यानंतरही त्याला मी त्या तऱ्हेने तोंड दिलं. मला असं वाटतं की माझं जीवन हे एक प्रकारे आधीच्या गणेशनाथ असोत स्वरूपानंद असोत स्वामीजी असोत या सगळ्यांचं एक मिश्रण आहे की काय असं मला भास होतो. कारण गणेशनाथांनी 1920 ते 1930 दरम्यान एक संघटित काम पुण्यात थोडं बहुत उभं करण्याचा प्रयत्न केला. ते तेव्हा आता जसं सोहम साधनं मिळावे किंवा आपण शिबिरं घेतो तसं त्यांचं सोहम सत्र असं चालत असे. त्याच्यात ज्ञानेश्वरी पारायणं सोहम ध्यान सामूहिक रीतीने प्रवचनं असं ते अहिताग्नी राजवाड्यांच्या घरामध्ये वाड्यामध्ये चौकात करत असत. त्यांचा शिस्तीवर कटाक्ष होता, स्वभाव थोडासा कडक होता, आणि प्रसिद्धीपासून दूर राहून काम करण्याची वृत्ती होती. मी जे सामुदायिक संघटित काम माझ्या हातून थोडं बहुत घडतं आहे, शिस्त राखून घडतं आहे आणि फार समाजाच्या पुढे येण्याची वृत्ती नाही, तर ते गणेशनाथांपासून आलं असावं असं मला वाटतं. आणि स्वरूपानंद जसे लहानपणापासून ध्येयवादी होते तसा मी लहानपणापासून ध्येयवादीच आहे असं मला लक्षात येतं. त्यांनी स्वराज्याकरता आंदोलन केलं, त्याच्याकरता त्यांना कारावास झाला. माझ्याही जीवनात कारावासाचा योग आला. मी आंदोलनात भाग घेतला आणीबाणी विरोधात आणि 2 महिने मी तुरुंगवास सोसला. स्वरूपानंद जसं म्हणतात की बाल्यापासून गीताध्ययनी होता मज बहु छंद, तसं मला आठवतं की मी तेव्हा 11वीमध्ये होतो. मी गीतेवर काव्य करायला घेतलेली होती, गीतेचे एक एक श्लोक. पण माझ्या असं लक्षात आलं की आपल्या अगदीच आवाक्या बाहेर आहे, इतर कविता करता येतात म्हणून गीतेवर करता येणार नाही. पण मग गीतेचा अभ्यास तरी सुरू झाला थोडा बहुत. स्वरूपानंदांना जशी काव्यस्फूर्ती होती तशी माझ्या ठिकाणीही काही एक काव्यस्फूर्ती आहे. त्यांना जसा 19व्या वर्षी त्यांच्या सद्गुरूंचा अनुग्रह झाला, स्वरूपानंदांना 19 साली अनुग्रह झाला, 1 सालचा जन्म. मलाही मी 19व्या वर्षी स्वामीजींकडे गेलो, 19व्या वर्षी मला अनुग्रह झाला. स्वरूपानंदांना त्यांच्या वयाच्या 32व्या वर्षी गणेशनाथांनी तू स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असे शब्द स्वरूपानंदांनी गणेशनाथांनी स्वरूपानंदांना आणि मग पुढे त्यांनी तेच नाव घेतलं स्वरूपानंद हे कार्य करायला सुरुवात केल्यावर, कारण गणेशनाथांनीच ठेवलेलं ते नाव होतं. असं प्रशस्तीपत्रक स्वरूपानंदांना दिलं. मलाही असं वाटतं की 1983 साली पंढरपूरमध्ये स्वामीजींनी 1983 साली तू ध्यानाचं मार्गदर्शन करत जा म्हणाले. नंतर पंढरपूरला स्वामीजींनी एक आलिंगन दिलं. माझ्या वयाच्या 35व्या वर्षी स्वामीजींनी मला संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. स्वरूपानंदांच्या या जीवनाच्या घटनेशी याचं फार साधर्म्य मला वाटतं. स्वरूपानंदांनी 1940 साली म्हणजे त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षी पहिला अनुग्रह दिला आणि मीही माझ्या वयाच्या 40व्या वर्षी पहिला अनुग्रह दिला. 40 वर्षापर्यंत स्वरूपानंदांनी संप्रदाय चालवला जवळपास, कारण 33 साली 32 साली तू आता स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असं गणेशनाथ म्हणाले आणि त्यांनी 74 साली देह ठेवला. जे 40-42 वर्ष जवळपास स्वरूपानंदांनी एक प्रकारे संप्रदाय चालवला गणेशनाथांनी देह ठेवल्यानंतर. माझी कल्पना 30 साली गणेशनाथ त्यांना तसं म्हणाले. तर आता कोणीतरी मला असं सांगितलं की किंवा 92 साली स्वामीजींनी उत्तराधिकार दिले त्याचा हा रौप्य महोत्सव आहे म्हणजे 25 वर्ष झाली असं ते म्हणाले. स्वामीजींनी 21 वर्ष हा संप्रदाय माधवनाथांनी चालवला. 75 साली माधवनाथांना अनुग्रहाचे अधिकार स्वरूपानंदांनी 74 साली दिले आणि 96 साली स्वामीजींनी देह ठेवला म्हणजे 22 वर्ष स्वामीजींनी हा संप्रदाय सांभाळला. तर मी हा 25 वर्ष सांभाळतो आहे. प्रत्यक्षात मी अनुग्रह द्यायला लागलो तेव्हापासून देखील 20-21 वर्ष झाली. म्हणजे जसं स्वरूपानंद लहान वयापासून त्यांनी संप्रदाय पुढे नेला तसं लहान वयातच माझ्यावर ही जबाबदारी आल्यामुळं
कदाचित मला जे काही आयुष्य मिळेल तर थोडासा दीर्घकाळ हा संप्रदाय माझ्या हातून या संप्रदायाची सेवा होणार असं दिसतंय. अशा तऱ्हेने स्वरूपानंदांच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक साम्य आहे असं मला वाटतं. तर स्वामी माधवनाथांनी जी स्वांत सुखाय प्रवचनं सुरू केली तशीच मी त्यांच्यापासूनच स्फूर्ती घेऊन 84 सालापासून माझ्या घरी प्रवचनं करायला सुरुवात केली. जे या गोष्टी देखील आता 33 वर्ष झाली. स्वामीजींनी 40 वर्ष ज्ञानेश्वरीवर प्रवचनं केली. माझ्याकडून ही कदाचित ही ज्ञानेश्वरीची सेवा अशीच स्वामीजी स्वामी माधवनाथांसारखी दीर्घकाळ होणार असं दिसतंय. मला मिळणाऱ्या आयुष्यावर ते अवलंबून आहे पण 33 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगतोच आहे. स्वामी माधवनाथांनी सद्गुरूंचा असीम विश्वास संपादन केला असं त्यांच्या जीवनावरून दिसतं. मीही स्वामीजींचा असाच विश्वास संपादन केला. स्वामी माधवनाथांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे आलेल्या तरुण मंडळींना हाताला धरून त्यांनी कार्याची उभारणी केली, त्यांना प्रोत्साहन देऊन योगायोगाने माझ्याकडे स्वामीजींकडे येणारे जे तेव्हाचे तरुण होते ते सगळे माझे मित्र होते आणि नंतर तरुणांचा ओघ अव्याहत चालू आहे. आणि गणेशपुरमची निर्मिती, भुगाव साधकाश्रमाची निर्मिती आणि आता चाललेली सगळी कामं ही पूर्णपणाने तरुण वर्ग चालवतो आहे असं याची मला पूर्ण जाणीव आहे. आता केदारनेही तेच सांगितलं. आपल्याकडे आलेल्या तरुण मंडळींमधून स्वामीजींनी कार्याची उभारणी जशी केली तर तशीच सुलक्षणं मलाही दिसतात. मला असं वाटतं की कार्यासाठी वास्तू हा भाग गणेशनाथ आणि स्वरूपानंदांच्या जीवनामध्ये नव्हता पण स्वामी माधवनाथांच्या हातून ते सगळं घडलं. माया अपार्टमेंट आहे, अध्यात्म मंगलधाम आहे, आरके शेठांनी आणि नानांनी पुढाकार घेऊन धनकवडीला आपलं एक ध्यान मंदिर केलं, ते स्वामीजींच्या काळात झालेलं. त्याचा संकल्प स्वामीजींच्या काळात झाला पण पुढच्या काळात धनकवडीतलं ते ध्यान मंदिर, इथलं ध्यान मंदिर, भुगावचा साधक आश्रम या वास्तू स्वामी माधवनाथांसारख्याच माझ्याही हातून झाल्या. प्रपंच आणि परमार्थ याचा एक आदर्श समन्वय स्वामी माधवनाथांच्या जीवनातून दिसतो. मी तसं करण्याचा एक प्रयत्न जरूर करतो आहे. अशा रीतीने ही साम्यस्थळ पूर्वसुरींच्या जीवनातून माझ्यापर्यंत आलेली आणि संप्रदाय संप्रदायाची साधना या दृष्टीने त्याच्यामध्ये अजून शक्य तितकी चांगली चांगली भर घालण्याचा असा प्रयत्न खरंच माझ्या हातून आतापर्यंत झाला असं मी आत्मविश्वासाने थोडासा आता या वयाच्या दरम्यान मी आता 60 वर्ष पूर्ण केली. नाहीतर अशा प्रकारे माझ्या स्वतःबद्दल मी कधी बोललो नव्हतो पण मला असं वाटतं की मला आता माझ्या कामाचा सांधा या दरम्यान बदलण्याची ही गरज मला वाटते. आतापर्यंत म्हणजे हे जे वय आहे स्वामीजींचं, हे वय असताना मी स्वामीजींकडे गेलेलो होतो.
मी स्वामीजींकडे गेलो तेव्हा ते त्यांनी नुकतीच 60 वर्ष पूर्ण केलेली होती. त्या वयात आता मी आहे आणि तेव्हा त्यांनी कामाला सुरुवात करून 1-2 वर्षच झालेली होती, तर मला कामाला सुरुवात करून 20 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे. तशा तऱ्हेने मला असं वाटतं की माझं शरीर देखील मी खूप वापरलं आतापर्यंत, पण त्यामुळे तर एवढं मोठं काम उभं राहिलं. स्वामीजींच्या कामाची काही सूत्र होती, कोण कोण राजी राखले, कोण कोण मनी भंगले, क्षण क्षणा परीक्षिले पाहिजे लोक, असं समर्थ म्हणतात. तसे स्वामीजी कामाच्या बाबत किंवा आलेल्या साधक वर्गाच्या बाबत विचार करत असत. नाना लोकांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी, कडो विकडीची विवरावी अंतकरणे, म्हणजे खुबीनी लोकांची अंतकरण ही विवरण करून पक्की करावीत, असं स्वामीजींच्या कामाचं सूत्र होतं. जितुके आपण असी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करूनी सोडावे बहुत जन, असं समर्थांचं जे वचन आहे तर ते स्वामीजींच्या जीवनामध्ये, माधवनाथांच्या जीवनामध्ये दिसत. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्या वीण काहीच नाही कोठे तरी, असं समर्थ म्हणतात. मी परवा म्हटलं होतो की एका सत्संगात झोपेवरी मारुनी लाथ येई संकटी धावत, याच्या जन्मपत्रिकेत निद्रा सुख नाही, असं कृष्णांचं वर्णन केलेलं आहे. स्वामीजींचं तसंच जीवन होतं, माधवनाथांचं. आणि मी प्रयत्नपूर्वक माझं जीवन तसं असावं असा तेव्हा निश्चय केला. त्यामुळे स्वामीजींनी जे काम निर्माण केलं, बहुतास करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्य मार्गाचा विस्तार बळेची करावा, असं पॅरालिसिस झाल्यानंतर देखील स्वामीजींचं जीवन आपण पाहिलं. दुसऱ्याचे दुःख जाणावे, ऐको न तरी वाटो न घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे, असं स्वामीजी म्हणत असत. हे सांधा बदलण्याची जी मी आता गोष्ट केली, ते हे सगळं करत असताना माझी खरी ओढ जर पाहायची झाली तर मला असं वाटतं माझ्या ठिकाणी दोन्हीही ओढी कार्यरत आहेत. मला एकांत आवडतो, स्वरूपानंदांसारखं जीवन जगायला मला आवडेल, की दिवसातून सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास लोक फक्त येऊन भेटतात आणि मी एकटा आहे, हे मला आवडेल. पण मी तसं करणार नाही. पण काही एक एकांत इथून पुढच्या काळामध्ये अतिरेक न करता आणि लोकांच्या मानसाला धक्का न लागता मिळवावा असं जरूर मला आता वाटतं. पण तरी देखील विचार केला तर ही जबाबदारी सगळ्या संप्रदायाची आहे. पूर्वसुरी जशी बुद्धी देतील, जशी परिस्थिती समोर येईल तसं वर्तन करायला लागेल याची मला पूर्ण जाणीव आहे. सगळ्या संप्रदायाचे पूर्ण आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत याची मला पक्की खात्री आहे आणि तेच हे काम करतात असं वाटत असल्यामुळे त्यांच्या कृपेनी हे काम आतापर्यंत जसं आलं तसं योग्य मार्गाने त्यांना हवं तसं पुढे जाईल असं मला वाटतं. मला भरोसा ठेवता येईल अशी मंडळी स्वामीजींना जशी हवी होती तशी मला मिळालेली देखील आहेत पण अजूनही अशाच मंडळींच्या मी प्रतीक्षेमध्ये आहे. ज्याला समर्थांनी जाणता कार्यकर्ता असं म्हटलंय, जो स्वरूपही जाणतो आणि कार्यही जाणतो, लोकांकरता झिजायला देखील जाणतो आणि अशा सगळ्या क्षमतेने जो युक्त आहे अशा व्यक्ती माझ्या अवतीभोवती आहेत. पण अशा गुणांचा उत्कर्ष झालेली मंडळी आपल्याला मिळावीत अशी अर्थातच माझी इच्छा आहे, सगळ्याच संतांची इच्छा असते, तरच हे काम योग्य रीतीने पुढे जाऊ शकतं. तर तसंही आपल्या बाबतीत घडावं मला असं वाटतं की योग्य वेळेला आतापर्यंत योग्य त्या गोष्टी जशा ईश्वरांनी पुरवल्या, सद्गुरूंनी पुरवल्या, तशी अशी मंडळी देखील तुमच्यातूनच तयार होतील आणि नव्याने येतील देखील. याचं कारण संप्रदाय हा तशा तऱ्हेने आपला मार्ग पाहून घेत असतो. अभिनिवेशरहित काम करणं एवढंच आपल्या हातात आहे आणि ते काम यथाशक्ती यथामती मी करत राहीन आणि करण्याचं बळ मला स्वामीजींनी आणि सगळ्या संप्रदायांनी असंच पुरवावं अशी मी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. हरि
आता यानंतर सद्भक्त श्री बाबा जोगळेकर आणि सौभाग्यवती उर्मिला जोगळेकर काकू, पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सौमधुरताई यांचा औक्षण करून त्यांना हार अर्पण करतील. सद्भक्त श्री बाबा हे कसबा पेठेत आपलं जे उपकेंद्र चालतं त्याचा एक मोठा आधारस्तंभ आहेत. दरम्यानच्या काळात एक महत्वाचं निवेदन करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 ऑक्टोबर 2016 पासून आपण परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत. या महोत्सवाची सांगता रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2017 या दिवशी होणार आहे. आता यानंतर सद्भक्त विलास काका स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांची आरती सांगतील. आपण सर्वजण त्यांच्याबरोबर ती म्हणूयात. आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पाई ठेवी तो मात आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळु तो ज्ञान देवी पाजेसी अमृत ओवी देशी जाणीव आगणी जाणीव आगणी अजाण भक्ता ही माधवनाथा आरती माधवनाथा मायेते बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप पुन दाविसी अर्धा माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदने अखंडने चकोर चिन्ह आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पाही भक्ती ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथा भावे नमुनी पदकमलावरी ठेवीला माथा भावे नमुनी पदकमलावरी ठेवीला माथा ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था प्रपंच साधुनी भक्ती प्रेमे स्वानंदे रमता ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा सोहम हंस रूढराहुनी शांतविषी आर्ता नाथ पंथिशी खून दाविषी उन्मुनी सुख भक्ता ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथा भावे न मुनि पद कमलावरी ठेवेला माथा भाव धरुणी आचातक जैसा शरणयै मेघा जैसा शरणयै मेघा दास मने मी अनन्य तैसा धाव पाव वेगा हो वारो आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमलावरी ठेवियला माता भावे न मुनि पद कमलावरी ठेवियला माता बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी करंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।